बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आज या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेल्या सर्व साधक श्रोत्यांचं मी सौभाग्यवती नेत्रा क्षीरसागर आणि सौभाग्यवती प्राजक्ता ढोरजे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांबरोबर जी 24 तास या मराठी वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक माननीय विजयराव कुवळेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते। आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी स्वामी भक्त आदरणीय जयंतराव देसाई देखील उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना यायला जमलेलं नाही। आता कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त हर्षवर्धन जोशी प्रार्थना सादर करेल।
सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिलमङ्गलं ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आविर्भूतो हरिः साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः भावार्थदीपिका यस्य अनुभवामृतजीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः हे तात भवतैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदा अस्तु मे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 61वा आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचा 41वा वर्धापन दिन उत्सव संयुक्तपणे साजरा करत आहोत। आजच्या या उत्सवाला एक आगळंवेगळं महत्व प्राप्त झालं आहे। या उत्सवापासून आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या 61 महोत्सवाला प्रारंभ करीत आहोत हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल। 1 ऑक्टोबर 2016 ते 1 ऑक्टोबर 2017 या वर्षात स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी सोहळा मंडळाने साजरा केला। अतिशय हृदय आणि संस्मरणीय अशा या सोहळ्यानंतर आजचा वर्धापन दिन उत्सव हा केंद्राचा पहिलाच मोठा कार्यक्रम। स्वामी माधवनाथांनी लावलेल्या शुद्ध परमार्थाच्या बीजाचा आज एक विशाल वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या छायेत बसून निश्चिंतपणे साधना करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभत आहे। स्वामीजींनी उभारलेलं हे कार्य म्हणजे औपनिषदिक काळातल्या गुरुकुलाचं आधुनिक स्वरूप आहे असं वाटतं। जिथे स्वामीजी हे आचार्य आहेत, साधक हे सचशिष्य आहेत आणि केंद्र हेच ते गुरुकुल आहे। काळाप्रमाणे संदर्भ बदलले आहेत, परंतु केला जाणारा उपदेश तत्त्वमसी हाच आहे। अशा या कार्याची सुरुवात मात्र अतिशय छोट्या प्रमाणात झाली। स्वामी माधवनाथांनी घरातून स्वांतसुखाय सुरू केलेल्या ज्ञानेश्वरी निरूपणाचा पाया या कार्याला लाभला आहे। ही निरूपण सेवा म्हणजे माणूस घडवण्याची कार्यशाळाच होती। रोज नियमितपणे आणि उत्कटतेने होणाऱ्या या निरूपण सेवेतून सहजतेने श्रोते घडू लागले। वस्तुत श्रोते घडवणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर गीता ज्ञानेश्वरी यांच्या अंतरंग अभ्यासातून स्वतः घडणं, स्वतःचा आनंद प्राप्त करून घेणं हा त्यांचा मूळ उद्देश होता। निरूपणाला येणारे श्रोते घडण्याची प्रक्रिया ही अत्यंत सूक्ष्म आणि प्रदीर्घ चालत असते आणि या प्रक्रियेवर स्वामीजींचा दृढ विश्वास होता। प्रसिद्धी परांगमुखता आणि अंतर्मुखता ही स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी वाग्यज्ञाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील। 1958 साली सुरू झालेल्या या निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांची संख्या 20 वर्षांनंतरही सुमारे 60 ते 70 घरात होती। दरम्यान 1974 साली स्वामी स्वरूपानंद ब्रह्मलीन झाले आणि 1975 पासून नाथसंप्रदायाचे अध्वर्यू म्हणून स्वामी माधवनाथांनी कार्याला सुरुवात केली। 78 सालापासून मात्र अगदी पूर्वनियोजित वाटावं अशा प्रकारे स्वामीजींच्या निरूपणाकडे युवकांचा मोठा ओघ सुरू झाला। सातत्याने चालत राहिलेल्या या जगावेगळ्या उपक्रमातूनच स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ अशा शुद्ध परमार्थाला समर्पित झालेल्या संस्था उदयाला आल्या। असंख्य तेजस्वी युवा साधक या कार्यात गुंफले गेले। परमार्थाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत समर्थपणे प्रसृत केला जावा अशी स्वामी माधवनाथांची स्वाभाविक इच्छा होती। त्यांच्या या इच्छेला जणू सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादाचं पाठबळ लाभलं आणि स्वामी मकरंदनाथांसारख्या शरणागत आणि साधनाप्रवण सचशिष्यांनी त्याला मूर्तस्वरूप दिलं।
आज या कार्याचा 61वा वर्धापन दिन उत्सव साजरा होत असतानाच आपल्या सद्गुरू कार्यामध्ये तन मन धनानी स्वतःला झोकून दिलेल्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या 61 सोहळ्याला देखील प्रारंभ होत आहे ही साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचीच कृपा आहे. ज्ञानोबा म्हणतात, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. आणि नेमकं तसंच घडलं. अनेक तरुण तरुणींच्या सहभागानी हे कार्य अधिकच बहरून आलं. तरुणांचा हा ओघ पुढे 1996 साली स्वामीजींनी देह ठेवेपर्यंत अखंडितपणे चालू राहिला. इतकंच नव्हे तर तो आज तागायत देखील तसाच सुरू आहे. स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई या दोघांनीही साधकांचं आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलं. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. त्यासाठी त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंफली जात असे. तरुणांच्या भावभावनांशी ते सहजपणे समरस होत. त्यांच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे झटत. सर्व संतांना अभिप्रेत असा परमार्थ तरुण वयातच आचरायचा आहे असे विचार त्यांनी तरुणांच्या मनामध्ये रुजवले. स्वामीजींच्या तर्कशुद्ध प्रवचनांमधून तरुणांच्या विचारांना आणि प्रयत्नांना सुनिश्चित दिशा मिळण्याचं काम होत असे. या तरुणांसाठी स्वामीजींनी आपलं घर आणि दुकान देखील खुलं केलं. व्यवहार आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी यासाठी आदर्श म्हणून त्यांनी स्वतःचं जीवनच सर्वांच्या समोर ठेवलं. खरोखरच स्वामीजी हे द्रष्टे महापुरुष होते. आपल्यानंतर हे काम 100 वर्ष पुढे चालू राहावं अशी जिद्द त्यांच्या ठिकाणी होती. यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांमधूनच हे काम पुढे चालू राहील या दृष्टीने स्वामीजी त्यांना घडवत होते. एखादा कुशल कुंभार ज्याप्रमाणे साध्या मातीच्या गोळ्यापासून अत्यंत मनोहारी आकार निर्माण करतो त्याप्रमाणे स्वामीजींनी इथल्या साधकांची जीवन घडवली. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्याच कृपेने माझ्यासारख्या असंख्य साधकांना या आनंदवन भुवनामध्ये विसावा मिळालेला आहे. आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष डॉक्टर प्र. चिन शेजवलकर यांनी स्वामीजींनी उभारलेल्या या कार्याबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत. एक शुभेच्छा पत्र त्यांनी पाठवलेलं आहे, ते मी आता वाचून दाखवते. श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, सप्रेम नमस्कार. शुभेच्छा संदेश. रविवार दिनांक 1 फेब्रुवारीच्या स्वामी माधवनाथांच्या बोध प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या होणाऱ्या समारंभाला मी शुभेच्छा पाठवत आहे. ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री विजय कुवळेकर आणि विश्वस्त श्री जयंत देसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे याचा विशेष आनंद वाटतो. स्वामी माधवनाथ यांनी सुरू केलेल्या या प्रसारक मंडळानं समाजात उत्तम संस्कार व्हावेत यासाठी गेली अनेक वर्ष जे योगदान दिलं आहे ते अतिशय मोलाचं आहे. समाजाला अशा संस्कारयुक्त मार्गदर्शनाची गरज आहे. अंधश्रद्धा विरहित अशा लोकांसाठी केलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे समाजामध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होईल अशी खात्री वाटते. या प्रसारक मंडळात निष्ठेने काम करणारे श्री लिमये आणि श्री माधव साखरदांडे यांच्या सेवेचा मी आदरपूर्वक उल्लेख करीत आहे. समाज विस्कळीत होऊ नये यासाठी प्रसारक मंडळी जे प्रयत्न करीत आहेत याची नोंद समाजाने घ्यावी. तुमचा डॉक्टर प्र. चिन शेजवलकर. अतिशय दैदिप्यमान स्वरूपात आज हे कार्य उभं आहे. या कार्याची जडणघडण काय होती, त्याची पाळमुळं कशी मजबूत होती आणि त्याच्या फांद्या कशा गगनाला भिडल्या हा इतिहास मोठा प्रेरणादायी आहे. तो इतिहास आता आपण सद्भक्त श्री गजाननदादा कुलकर्णी यांच्या मनोगतामधून ऐकणार आहोत. गजाननदादा 1980 सालापासून स्वामीजींच्या चरणी स्थिरावलेले आहेत आणि सर्व कार्यामध्ये ते समर्पित होऊन राहिलेले आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण आता ऐकलं की एक कार्य 60 वर्ष चालू आहे। दोन प्रकारचे कार्य आणि व्यक्ती दिसतात, काही इतिहास जमा होतात आणि काही इतिहास निर्माण करतात। कोकणातल्या कोकबनासारख्या छोट्या खेड्यातनं कोणी माधव विष्णू वाकडे नामक व्यक्ती येते पुण्यामध्ये, बरोबर काय घेऊन येते तर एक पोत्याचं, एक भांड्याचं पोतं, थोडंफार तांदूळ आणि 550 रुपये, वय वर्ष 20, बरोबर आई आणि बहीण, पुण्याची माहिती नाही, अशी व्यक्ती कोकणातनं येते काय आणि इथे येऊन 50-60 वर्षांमध्ये एक आनंदवन उभं करतं काय, साधकांच्या जीवनात आनंद फुलवतं काय, प्रेम जागवतं काय, शांती नांदवतं काय, अद्भुत चमत्कार या पुण्यभूमीत होऊन गेला। सर्व साधकांना मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे नेण्याचं कार्य स्वामींनी केलं। आपलं काय पुण्य होतं आणि आहे माहिती नाही, कोण पुण्य कोणागाठी, ज्याची ऐतिहासिक भेटी, आपल्याला त्यांचा संघ घडला, त्यांनी आपल्याला जवळ केलं, त्यांनी आपल्याला आपलं म्हणलं, आपण त्यांच्या आश्रयाला आलो आणि आपल्या जीवनात फरक घडला। किती फरक घडला ज्याचा त्याला माहिती, पण फरक घडला नाही असं मात्र झालं नाही। ज्याला आनंद दिसतच नव्हता त्याला आनंदाचा अनुभव यायला लागला। ज्याच्या जीवनात आनंद होता त्याला कळायला लागलं की वैषयिक आनंद एवढाच आनंद नसून एक आत्मानंद नावाचा आनंद आहे आणि तो आपण भोगला पाहिजे। मी स्वामींच्याकडे तसा लवकर आलो, मी 10वी-12वीत असताना आलो, त्यावेळेला कळत काहीच नव्हतं, पण मला आलो तो दिवस अजून आठवतो। स्वामींच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये मी आलो, त्याच्यापूर्वी स्वामींचं नाव मी ऐकलं होतं, त्यांचं प्रवचनही एकदा ऐकलेलं होतं, परंतु ते विस्मृतीत गेल्यासारखं झालं होतं। त्या दिवशी काय कुणाष्टक आठवण झाली, सकाळीच आठवण झाली की ब्युटी क्लॉथ स्टोअर, त्यातला ब्युटी एवढा शब्द माहिती होता, क्लॉथ स्टोअर हे विसरलेलं होतं असं काहीतरी आहे। तिथं बाळासाहेब बाकडे, चालताना बाळासाहेब बाकडे याच नावाने ते प्रसिद्ध होते, ते असतात आणि मला एकाने सांगितलं होतं तुम्ही त्यांच्याकडे जरूर जा। मी सकाळी गेलो, त्यांना बघितलं तर ती आनंद मूर्ती होती, सर्वांगातून ओसंडून वाहणारं प्रेम, शब्द पाठी अवतरे कृपा आधी असं बोलणं, स्वच्छ आणि पवित्र व्यक्तिमत्व, डोळ्यात डोळा घालून बोलण्याचं त्यांची ती सवय की जी थेट अंतःकरणात जाऊन भिडत असे, त्यांचं प्रेम कळायला काहीच लागत नसे, त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतच कळत असे की हे आपले आहेत। मी आलो आणि कुठं अंतःकरणात ते जाऊन बसले कळलं नाही, आपल्या सगळ्यांचाही तोच अनुभव आहे, माझा काही वेगळा अनुभव नाही आणि मी येतच राहिलो। स्वामींचं असं होतं की स्वामीजींना फक्त त्यांच्या दर्शनाला येणं, त्यांना नमस्कार करणं एवढ्याने फारसं काही होत नाही असं ते म्हणत असत। ते सांगत असत की तुम्ही ज्ञानेश्वरीला या, ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांचा प्राण होता। श्रवण निरूपण हे त्यांच्या कार्याचं एक मुख्य अंग होतं किंवा प्रमुख अंग होतं। ऐक परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चय असे, याच्यावरती त्यांचा पक्का विश्वास होता। मी आलो त्यावेळेला 10वा अध्याय चाललेला होता आणि त्यांचं निरूपण ऐकणं, त्याला परमार्थातलं फारसं कळत नसतं, जरी ऐकलेलं होतं थोडंफार, त्यावेळेला कीर्तनं खूप होत असत, हनुमान जयंतीच्या वेळेला कीर्तनं असत, त्यावेळेला कीर्तनांना जाणं व्हायचं, पण स्वामीजी जे सांगत त्यातलं काहीच ऐकलेलं नव्हतं। पण त्यांना नुसतं ऐकणं हाच एक आनंददायी विषय नव्हता, तर त्यांना पाहणं, निरूपणाच्या वेळेला पाहणं हाही एक आनंददायी होतं। त्यांच्याकडे बघत बसावं असं वाटायचं, ते काय बोलतात हे कळायचं। एक गमतीची गोष्ट म्हणून सांगतो, एक सुकुमारन म्हणून होता, तो तमिळ होता, तो स्वामींच्याकडे यायचा, त्याला मराठी येत नव्हतं, पण तो प्रवचनाला मात्र रोज यायचा। त्याला विचारलं, सुकू तुला कळतं का रे काय बोलतात ते? म्हणत हो मला कळतं स्वामीजी काय म्हणतात ते. त्यांचं बोलणं अंतःकरणाशी असायचं, आपल्या कानाशी नसायचं. स्वामीजींनी जी प्रवचनं चालू केली की ज्याचा आज आपण 61वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, ती पहिल्यांदा स्वांत सुखाय केली. स्वांत सुखाया स्वामींचा शब्द असावा, तो परत पूर्वी कधी ऐकला नव्हता आणि परत कधी ऐकला नाही. पण ही स्वांत सुखाय असलेली जी प्रवचन होती, ती स्वामी स्वरूपानंदांच्या देहत्यागानंतर प्रबोधनाचं एक मुख्य अंग, एक मुख्य साधन अशी होऊन बसली. स्वामींचं निरूपण हे केवळ अभ्यासातनं आलेलं नव्हतं. स्वामींच्या निरूपणाला अभ्यास तर होताच, पण मुख्य होतं तो त्यांचा स्वानुभव. त्यांच्या स्वानुभवातनं आलेलं अत्यंत रसाळ आणि ज्या निरूपणामध्ये त्यांच्या सद्गुरूंचं त्यांच्या ठिकाणी असलेली निष्ठा, ज्ञानोबांच्या ठिकाणी असणारी निष्ठा, प्रेम, समर्थ तुकोबा यांच्याविषयीचं प्रेम हे ओसंडून वाहत जायचं. त्या प्रेमात आपण कधी न्हायलो जायचो आपल्याला कळायचं देखील नाही. स्वामीजी अत्यंत रसिक होते आणि रसिकता त्यांच्या निरूपणात देखील होती. स्वामींची एक गोष्ट मला आठवते की एकदा आजारी असताना त्यांना एकीने विचारलं की त्यावेळेला अशी बोलणी चाललेली होती आणि स्वामींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. स्वामींनी काही समासाचे विग्रह करून सांगितले, कालिदास शाकुंतल यांच्यामधलं सांगितलं, नंतर आयुर्वेदातल्या काही काही गोष्टी सांगितल्या, नंतर नाटकातलंही काही काही सांगितलं. ती जी साधिका होती तिने विचारलं, कांचन ती साधिका म्हणजे, तिने विचारलं काय स्वामीजी तुम्हाला सगळं माहिती आहे का? ते म्हणले हो, जीवनाला आवश्यक अशा सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. अत्यंत रसिक असलेले स्वामीजी त्यांच्या निरूपणातनं देखील ती रसिकता ओसंडून वाहत असे. मुख्यतः चार रस त्यांच्या निरूपणात हे असतच असत. एक शांत रस, वीर रस, मदनग्न फुलणारा हास्यरस आणि क्वचित कुठेतरी दिसणारा अद्भुत रस. पण याच्यापेक्षा एक पलीकडचा रस जो नवरसांमध्ये कदाचित लिहिणार नसावा, तो रस मात्र त्यांच्या निरूपणात असावा असायचा, तो म्हणजे वात्सल्य रस. आई जसं मुलाला घास, छोट्या मुलाला जसं हळूहळू छोटे छोटे घास भरवते, चिवचा काऊचा असं म्हणून भरवते, तसं स्वामीची ज्ञानेश्वरी सांगत असत. तसं ज्ञानेश्वरी जर स्वामींच्याकडे आलो नसतो तर मी एक प्रश्न निश्चित विचारला असता, ज्ञानेश्वरी मराठीत नाही का संस्कृत म्हणणे? स्वामीजींच्याकडे आलो म्हणून आपल्या सगळ्यांना ज्ञानेश्वरी काय याचा थोडाबहुत तरी परिचय झाला. जणू काय असं वाटायचं आणि वाटतं की भगवंतांनी गीता सांगितली ती रणांगणावरती सांगितली, त्या धामधुमीत सांगितलेली गीता अधिक विस्ताराने सांगावी म्हणून ज्ञानोबा आले. आणि ज्ञानोबांच्या वेळची जी भाषा मराठी भाषा होती ती समजायला थोडी अगम्य होती, ती आणखी नीट समजावी म्हणून जणू काय स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगितली. स्वामीजींचं ज्ञानेश्वरी निरूपण हे केवळ सांगून संपत नसे, किंबहुना त्यांचं कार्य, त्यांचं निरूपण हे सांगितल्यानंतर चालू होत असे. स्वामीजी अशा प्रकारचे संत नव्हते की जे सांगितल्यानंतर माझा आणि श्रोत्यांचा संबंध संपला. स्वामीजी प्रत्येक गोष्ट त्या श्रोत्याची बघायचे आणि त्याला समजून द्यायचे की तुझा मार्ग नीट चाललाय ना. जे परमार्थाचं ध्येय आत्मज्ञान हे नक्की तुला जाणवतंय ना, तू तिथनं चाललायस ना, हे काम अत्यंत अवघड आहे. मी एका स्वामींच्या बरोबर एका संतांच्याकडे गेलो होतो, ते म्हणले की निरूपण झालं, कीर्तन झालं की माझा आणि श्रोत्यांचा संबंध संपला, श्रोत्यांनी त्यांना पाहिजे ते करावं, मी माझं दार बंद करून माझ्या साधनेत मग्न होतो. स्वामीजी हे निरूपण झाल्यानंतर विचारत असत, तुझं ध्यान होतंय ना, तू ध्यानाला बसतोयस ना, तू केंद्रात येतोयस ना? एखाद्या दिवशी जर नाही आला तर विचारत असत, काय रे आज आला नाहीस तो श्रवणाला, आज तो आला नाही ध्यानाला? हे काम सोपं नसतं. असं म्हणतात की शिक्षकाच्या पद्धतीने, शिक्षकाच्या बाजूनी टीचिंग इज कंपल्सरी, पण विद्यार्थ्याच्या बाजूनी लर्निंग इज ऑप्शनल. लर्निंग शिकणं हे मात्र ऑप्शनल असतं. त्यामुळे हे जे कार्य आहे हे कार्य अत्यंत अवघड झालेलं असतं. स्वामीजी सांगत असतात, श्रोते हळूहळू बदलत असतात, पण स्वामीजींनी हे काम अत्यंत चिकाटीनं त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेने आणि त्यांच्या आत्यंतिक करुणेने हे करत राहिले. स्वामींना जसं आता मगाशी सांगितलं, हे कार्य पुढे चालावं असं वाटत होतं, 100 वर्ष चालावं असं वाटत होतं. हे जर चालायला पाहिजे असेल तर एका व्यक्तीचं हे काम नाही, एक व्यक्ती हे काम करू शकत नाही. स्वामींची अशी एक विलक्षण कल्पना आणि त्यांचं स्वप्न असं होतं की समाजामध्ये नेहमीच 5% सात्विक लोक आहेत. ते म्हणायचे 5 पांडव होते, 100 कौरव होते. हे जे 5% सात्विक लोक आहेत यांना एकत्र आणायचं काम काय मोठं स्वप्न असावं, स्वप्न तरी काय असावं, या 5% लोकांना एकत्र आणायचं काम आणि त्यांना आत्मदर्शनाचा शुद्ध परमार्थाचा मार्ग दाखवण्याचं काम करणं हे स्वामींचं मुख्य कार्य होतं, त्यांचं मुख्य स्वप्न होतं. त्यासाठी त्यांना पाहिजे होते ते युवक पाहिजे होते की जे प्रेरित झालेले आहेत, जे स्वतःचा संसार उत्तम करतायत, साधना उत्तम करतायत आणि त्यांच्यामध्ये संघ भावना आहे. स्वामीजींनी अप्रत्यक्षरित्या या संघ भावनेची निर्मिती हळूहळू केली, त्यांच्याकडे येणाऱ्या युवकांमध्ये केली. त्याची सुरुवात जी झाली ती युवा केंद्रातून झाली. युवक हे एक अद्भुत रसायन असतं. युवकांमध्ये समर्पित वृत्ती असते, ते झोकून देऊन काम करू शकतात. त्यांच्यामध्ये संसाराच्या अनुभवांनी मलिन झालेलं असं मन नसतं, शुद्ध मन असतं आणि त्यांच्यामध्ये एक विलक्षण जोश असतो. स्वामीजींना या युवकांमधल्या गुणांना हाताशी धरून हे कार्य जे होतं, परमार्थाचं कार्य, शुद्ध ज्ञानाचं कार्य, शुद्ध ज्ञान समजून देण्याचं आणि घेण्याचं आणि अनुभवण्याचं कार्य जे होतं ते पुढे न्यायचं होतं. स्वामींचं हे कार्य हे प्रेमावरती आधारित होतं. किंबहुना स्वामीजी मायनस प्रेम इज इक्वल टू 0 असं ते स्वतःही म्हणत असत आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव तोच होता. त्यांचं ज्ञान कधीच कळलं नाही, त्यांचं ध्यान कधीच कळलं नाही, त्यांची कर्मातली अलिप्तता कधीच कळली नाही, पण त्यांची एक गोष्ट मात्र आबालवृद्धांना कळायची, ते म्हणजे त्यांचं प्रेम. ये बच्चा म्हणलं की तो बच्चा किती वर्षाचा असेल माहिती नाही, तो बच्चा कदाचित 8-9 वर्षाचा असेल किंवा 50-60 वर्षाचा असेल, त्या बच्च्याला त्या बच्च्यामधलं प्रेम जे होतं ते प्रेम इतकं कळायचं की जगातली ही एकमेव व्यक्ती आपली आहे असं कधी मनात बसून जायचं, कळायचं देखील नाही. स्वामीजींनी एक हा जी संघ भावना जी निर्माण केली त्यामध्ये परस्परांविषयी आदर प्रेमभाव हा निर्माण करण्याविषयी अत्यंत प्रयत्न केले. हे अतिशय अवघड आहे. आपल्याला वाटतं की आपल्या प्रकृती जवळ आधारे आल्या की पहिल्यांदा जर काय आपल्याला जाणवत असेल तर दुसऱ्यातले दोष, त्या दोषांचे काटे जणू काय आपल्याला रक्तबंबाळ करून टाकतात. स्वामींची आता गंमत अशी व्हायची की जसं गंगेच्या काठावरती ती पाप जमा होतात, तसं स्वामींच्या इथं आलं रे आलं की दोषमूलक दृष्टी जी असायची ती थोडी लांब जायची. सहज प्रेम, सहज आनंद हा येणाऱ्या साधकांमध्ये हा प्रसृत व्हायचा. स्वामीजी याची विशेष काळजी घेत असत. मला एक प्रसंग आठवतो, त्यावेळेला असं झालं की एक व्यक्ती स्वामींच्या इथं उत्सवाच्या वेळेला बसत असे आणि एकाच्या मनात आलं की त्यांना नको बसवायला, आपण दुसऱ्या कोणातरी ठेवूया. स्वामींना कळलं, आमची एक 4-5 जणांची समिती होती उत्सव ठरवण्याची. स्वामींना वाटलं या समितीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे, त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला म्हणले की बघ, इथे येणारी प्रत्येक व्यक्ती स्वामींच्या प्रेमासाठी येते, त्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मज्ञान हा अधिकार आहे, आपण त्या व्यक्तीला कदापि इथनं दूर करता कामा नये. स्वामीजींच्या प्रेरणेने युवा केंद्राची स्थापना झाली. ही युवा केंद्र हे स्वामींची एक अद्भुत व्हिजन होती की ज्या व्हिजन मधनं पुढे हे कार्य चालू राहण्यासाठीची जे साधक आहेत ते निर्माण होण्याची कार्यशाळाच म्हणू काय जणू काय हे युवा केंद्र होतं. पण प्रत्येक व्हिजनरीला स्वामीजी व्हिजनरी, द्रष्टे, युगप्रवर्तक असे होते. प्रत्येक व्हिजनरीला एक योजक लागतो, त्याचं कार्य समजून घेणारा आणि ते कार्य प्रत्यक्षात आणणारा असा योजक हा अतिशय आवश्यक असतो. हा योजक दुर्मिळ असतो. योजकस्तत्र दुर्लभा असा योजक मिळणं हे त्या कार्याचं भाग्य असतं आणि स्वामीजींना स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने हा योजक हा नेता मिळाला. मॅनेजमेंटमध्ये असे दोन प्रवाह आहेत की नेता निर्माण करता येतो का नेता निर्माण होतो, तो झालेलाच असतो. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, पण स्वामीजींच्या मध्ये स्वामी मकरंदनाथांच्या मध्ये मात्र एक निश्चित होतं की ते पहिल्यापासून नेता होते. आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं की तुम्हाला जर काही प्रश्न आले तर स्वामीजींना विचारा. आम्ही कोणताही प्रश्न स्वामीजींना स्वामी मकरंदनाथांनाच विचारत असू. त्यांचे अनंकार, साधी वृत्ती, प्रेमळ स्वभाव, आत्यंतिक सेवावृत्ती, याचे आकर्षण हे प्रत्येकाला होतं. त्यांचं परखड मत हे हृदयाला कधी लागत नसे, कारण त्याच्या मागचं प्रेम, हे प्रेम त्या परखड मताला आपल्याला आपल्या विचार शुद्ध करण्यापर्यंत नेत असे. स्वामींच्या ठिकाणचे गुण स्वामींनी हेरले आणि स्वामीजी मकरंदनाथांना त्यांनी संप्रदायाचा अधिकार हे प्रदान केले. मला असं वाटतं की जसं एखादी नदी असावी आणि नदीमध्ये पाणी असावं, आत्ताचं पाणी कोणतं आणि एक पाच मिनिटांपूर्वीचं पाणी कोणतं ओळखू येता येणं शक्य नाहीये, तसं आत्ताचे दिवस आणि पूर्वीचे दिवस काही फरकच वाटत नाहीये. मला कधी कधी असं वाटतं की नाटकाची उपमा द्यावी, तीन अंक असतात, पहिला अंक संपला की दुसरा, पण तोही खरं खरा नाही. नदीचं छान वाटतं, पाण्यामध्ये फरकच जाणवत नाही. स्वामीजींची मोठी कृपा होती की स्वामीजींनी हे कार्य अबाधित चालू ठेवण्यासाठी स्वामी मकरंदनाथांना आपल्याला दिलं. आजच्या कार्याला 60 वर्ष पूर्ण झाली आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाला 41 वर्ष पूर्ण झाली. हे कार्य असंच पुढे चालू राहावं आणि त्या केंद्रामध्ये आपल्याला यायला मिळावं. त्या केंद्राची सेवा जी काय शक्य होईल ती आपल्याला करायला मिळो आणि स्वामीजींचं जे स्वप्न होतं, आत्मदर्शनाचं स्वप्न जे होतं, मी कोण आहे याचा शोध घेण्याचं जे स्वप्न होतं, या स्वप्नाचा अनुभव, प्रचिती आपल्या प्रत्येकाला याची देही याची डोळा ही येवो, एवढीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून मी आपलं हे छोटंसं मनोगत आपल्या चरणी अर्पण करतो. हरी ओम.
विनोबांचं एक सुप्रसिद्ध वचन आहे, आपण बिघडून दुसऱ्यांना बिघडवणं हा संतांचा स्वभावच आहे, त्यातून तरुणांना बिघडवणं हे तर त्यांचं अवतार कार्य. त्यांचं हे वाक्य स्वामी माधवनाथांच्या कार्याच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं. आपल्याला सद्भक्त गजानन दादांकडून ऐकायला मिळाला तो केवळ इतिहास नव्हता तर ते वर्तमान देखील आहे. स्वामी मकरंदनाथांच्या रुपात आनंदवन भुवनाचं स्वप्न साकारण्याचा साक्षेप आजही तसाच सुरू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमापासून आपण स्वामी मकरंदनाथांच्या 61 सोहळ्याला प्रारंभ करीत आहोत ही सर्व साधक विश्वासाठी आनंदाची पर्वणीच आहे. या आनंद सोहळ्याचा शुभारंभ स्वामीजींच्या औक्षणाने होईल. सौभाग्यवती मातोश्री मधुराताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी स्वामीजींचं औक्षण करावं.
या 61 महोत्सवाच्या निमित्ताने अजून एक विशेष असं सांगावंसं वाटतं, ते म्हणजे 1984 साली स्वामी मकरंदनाथांनी स्वामीजींच्या अनुज्ञेने आपल्याच घरी स्वांतसुखाय ज्ञानेश्वरी निरूपणास सुरुवात केली. या कार्यालाही आज 33 वर्षांहून अधिक काळ होत आहे. सुरुवातीपासूनच स्वामीजींची निरूपणं अतिशय तर्कशुद्ध, भावपूर्ण आणि तरीही शास्त्रांची कोर न सोडता अशी होत असत आणि त्यामुळे ती थेट श्रोत्यांच्या हृदयाला भिडत असत. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. या समर्थांच्या ओवीनुसार स्वामी मकरंदनाथांची निरूपण शैली बहरतच गेली. त्यांचं अत्यंत पारदर्शी असं व्यक्तिमत्व निरूपणातून प्रगट होत होतं. त्यांची निर्भीड वृत्ती, विचारांची कमालीची स्पष्टता, निस्पृहता, गंभीरता, प्रांजळता आणि साधकांच्या उद्धाराविषयी असलेली अत्यंतिक तळमळ यांचं दर्शनच त्यांच्या विवेचनातून होऊ लागलं. ही निरूपणं आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. आपल्या आहे त्याच जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहेत हे येणाऱ्या श्रोत्याला जाणवल्याशिवाय राहत नसे. त्यांच्या उच्चार आणि आचार यामधील एकवाक्यतेमुळे स्वाभाविकपणे श्रोते प्रभावित होऊन जात. दासबोधात म्हटलं आहे त्याप्रमाणे, जैसे मुखे ज्ञान बोले तैसेची सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चक्कीच झाले सुचित म्हणत. भगवद्गीतेतील सितप्रज्ञ ज्ञानी भक्त गुणातीत जेव्हा ते उभा करत तेव्हा आपल्या सद्गुरूंचंच वर्णन आपण करीत आहोत असा त्यांचा भाव असे. स्वामी माधवनाथांकडे ज्याप्रमाणे युवा साधकांचा मोठा ओघ आला होता त्याप्रमाणेच स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरु म्हणून कार्य सुरू केल्यानंतर युवकांचा मोठा ओघ केंद्राकडे आकृष्ट झाला आणि तो आजही होत आहे. स्वामी माधवनाथांप्रमाणेच साधनाभिष्ठित परमार्थावरच स्वामी मकरंदनाथांचाही भर होता. उपासनेचा मोठा आश्रय, उपासना नाही तो निराश्रय असं ते ठासून सांगत. त्यांनी सद्गुरु उपदिष्टित ध्यान साधनेसाठी उपकारक ठरतील अशा आनुषंगिक साधनांची मोठ्या कल्पकतेने योजना केली. आपण करत असलेली साधना अधिक रसपूर्ण आणि आनंददायी व्हावी हाच यामागचा उद्देश.
स्वामी माधवनाथांचं साधक विश्व निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबरदस्त प्रेरणा स्वामी मकरंदनाथांच्या हृदयामध्ये होती. त्याचं स्मूर्त स्वरूप म्हणजे आपला भुगाव येथील साधकाश्रम. या साधकाश्रमाच्या रूपाने स्वामीजींनी परमार्थाची प्रयोगशाळाच उभारली. 1998 मे महिन्यामध्ये इथे पहिलं शिबिर झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 20 वर्ष दर महिन्याला एक याप्रमाणे इथे शिबिर उत्साहाने आणि अखंडितपणे पार पडत आहेत. विनोबांनी गीता प्रवचनात म्हटलं आहे, तर्काला छाटून श्रद्धा आणि प्रयोग या दोन पंखांनीच मी भगवद्गीतेच्या गगनात यथाशक्ती भराऱ्या मारत असतो. अशीच परमार्थाच्या प्रांगणात यथाशक्ती भराऱ्या मारायची संधी शिबिरात मिळते ती स्वामीजींच्या तिथल्या उपस्थितीमध्ये. आपल्या प्रकृतीची आणि अडचणींची पर्वा न करता स्वामीजी प्रत्येक शिबिरात साधकांबरोबर उपस्थित असतात. स्वामीजींचं हे कार्य त्यांच्या दृष्टीने कार्य म्हणण्यापेक्षा आपल्या सद्गुरूंचं स्मरणच आहे. सद्गुरु स्मरणात रत असलेल्या स्वामीजींसाठी पावस हे आजोळच. परात पर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचं ठिकाण, त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि त्यांच्या अनंत निवासमधील खोलीमध्ये ध्यानाला बसावं या ओढीनी स्वामीजी अनेक वेळा पावसला जाऊन आले. पावसच्या या त्यांच्या यात्रांच्या दरम्यान त्यांचे देसाई कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले.
म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची उत्कट इच्छा स्वामी भक्त जयंतराव देसाईंची होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे आज ते इथे उपस्थित राहू शकले नाहीत। तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमात पावसच्या पवित्र भूमीचं स्मरण स्वामी मकरंदनाथांना होत आहे।
आज स्वामीजींच्या 61 सोहळ्यासाठी स्वामीजींचे स्नेही माननीय श्री विजयराव कोळेकर आवर्जून उपस्थित आहेत। स्वामीजींच्या चरित्र ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने विजयरावांचा स्वामीजींशी आणि पर्यायाने आपल्या कार्याशी जवळून परिचय झाला। अत्यंत संवेदनाक्षम आणि सव्यसाची पत्रकार म्हणून कोळेकर सरांचा मराठी पत्रकारितेत मोठा नावलौकिक आहे। अनेक वर्ष सकाळ वृत्त संस्थेत प्रमुख संपादक म्हणून काम केल्यानंतर काही काळ ते दैनिक लोकमतचेही मुख्य संपादक होते। ते आता V24 तास या वृत्तवाहिनीचे प्रमुख वृत्त संपादक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणं हे अवघडच आहे, परंतु त्यांच्या आणि स्वामी मकरंदनाथांच्या परस्परातील प्रेमादराचा परिचय मात्र आपल्या सर्वांनाच आहे। आपल्यापैकी काही साधकांना माहीत असेल की डिसेंबर 2017 पासून झी प्रकाशन संस्थेतर्फे झी मराठी दिशा हे साप्ताहिक प्रकाशित झालं। कोवळेकर सरच या साप्ताहिकाचे प्रवर्तक आणि संपादक आहेत। अतिशय दर्जेदार आणि कसदार लेखनाने हे साप्ताहिक सजलेलं असतं। त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे या साप्ताहिकामध्ये स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेले लेख समाविष्ट केलेले आहेत। आजच्या दिवशी माननीय विजयरावांचे स्वामीजींविषयीचे भाव जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक झालो आहोत। विजयरावांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्वामीजींविषयीचे आपले भाव प्रगट करावेत।
पूजनीय स्वामी मकरंदनाथ, आदरणीय मिलिंदादाली मये आणि उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला परिचय करून देताना विशेष अतिथी असा माझा उल्लेख केला गेला। मी विशेषही नाही आणि अतिथीही नाही। मी स्वामीजींचा आशीर्वाद लाभलेला एक सर्वसामान्य भाविक आहे आणि त्याच भूमिकेतून मी इथे आलेलो आहे। आज श्री स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 61 वर्धापन दिन, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 41 वर्धापन दिन आणि स्वामी मकरंदनाथांच्या 61 प्रारंभ। मी विचार करत होतो काय योगायोग आहे, पहा स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ स्थापन झालं तितकंच वय स्वामी मकरंदनाथांचं आहे आणि वयाच्या 20 वर्षापासून स्वामीजी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळात सहभागी आहेत। 28 वर्षी त्यांनी याचं नामकरण केलं, जी काही चळवळ सुरू झाली होती त्याचं। मी सहज विचार करतो की 20 वर्षी आपण कुठे होतो, कसे होतो, काय होतो, समाजात अनेक माणसं 20 वर्षी काय करत असतात। इथे आपोआपच आपण ही कल्पना केल्यानंतर आणि हा आढावा घेतल्यानंतर स्वामीजींच्या पुढे सहज नतमस्तक होतो। मी प्रारंभीच परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि आरोग्य उत्तम राहो अशी आपण सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो। मगाशी सांगितलं तसं दीपे दीपू लाविला या अतिशय उत्तम आध्यात्मिक चरित्र ग्रंथाच्या निमित्तानं स्वामीजींशी माझा संपर्क आला। संप्रदायाचं काम मला माहीत होतं, परंतु दुरून काम माहीत असणं आणि प्रत्यक्ष संपर्क येणं याच्यात फरक असतो. आणि मी असं मानतो की ते फक्त निमित्त होतं मिलिंददा, ते पूर्वनियोजितच असणार, कारण पूर्वनियोजित असल्याशिवाय आणि पूर्व पुण्यही असल्याशिवाय अशा भेटी घडत नाहीत. माझ्या दृष्टीनं तो एक दिवा लावण्याचाच प्रकार होता आणि प्रकाशाचा साक्षात्कार होण्याचा तो क्षण होता. आणि म्हणून मिलिंददा आणि गिरीश कुलकर्णी यांनी मला त्या कार्यक्रमाला बोलावलं आणि तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला. खरं सांगायचं तर मी प्रसारमाध्यमात 40 वर्ष आहे, पण प्रसारमाध्यम हे मुळात अविश्वासावर आधारलेलं क्षेत्र अनेकदा दिसतं आणि माझा स्वभाव हा चांगल्यावरती विश्वास ठेवण्याचा आहे आणि तो दृढ व्हावा आणि त्याचं श्रद्धेत रुपांतर व्हावं हा स्वामीजींच्या सामर्थ्याचा प्रभाव आहे आणि मला झालेला पूर्वसुकृताचा लाभ आहे अशी माझी धारणा आहे. आणि तेव्हापासून स्वामीजींनी जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलेला आहे, संधी दिलेली आहे. मी असं समजतो की हा अप्रत्यक्षरित्या वेगळ्या प्रकारानं दिलेला आशीर्वाद आहे, ज्यामुळे सातत्यानं तुम्हाला शुद्धतेचा पवित्रतेचा स्पर्श होत राहील. तेव्हा आलेला जो संबंध आहे तो मी म्हटलं तसं दृढ होत गेला आणि वृद्धिंगत होत गेला. आणि केवळ माझ्यापुरतं ते राहिलं नाही, तर माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या साठी सुद्धा हा श्रद्धेचं स्थान होत गेलं. हे मी यासाठी म्हणतो की बोलणं हे मी जरी व्यक्तिगत अनुभव सांगत असलो तरी मला खात्री आहे आपण सर्वांच्या दृष्टीनं ते प्रातिनिधिक असेही असतील, कारण जवळजवळ सर्वांचा अनुभव हाच आहे. कारण स्वामीजींच्या पाशी हा माझा हा परका असा भावच नाही आहे, सगळेच त्यांचे सुहृद आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला त्या सहभागी होता आलं याचा आणि समाविष्ट करून घेतलं गेलं याचा विशेष आनंद आहे. मी म्हटलं तसं आमच्या दृष्टीनं श्रद्धेचा आणि स्वामीजींच्या बाजूनं अधिकाधिक आशीर्वादात्मक आत्मीयतेचा असा हा एक वेगळा गोफ आहे. आणि मी सहज गंमत म्हणून सांगतो की किती हे आंतरिक काय नातं असेल, अनेकदा ह्याचा आपल्याला उलगडा होत नाही आणि हा उलगडा स्वामीजी करत नाहीत, परंतु ते नातं दृढ करत जातात. कुठपर्यंत कसं धागा येत असेल, छोटी व्यक्तिगत गोष्ट सांगतो. माझा नातू 1.5-2 वर्षाचा असताना आम्ही स्वामीजींकडे गेलो आणि 7-8 लोक होते. आता 1.5-2 वर्षाच्या मुलाला काय कळत असणार, पण तो उतरला आणि बाकी काहीही न करता तो गेला आणि त्यानं स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आम्ही सगळेच बघत राहिलो की या 1.5 वर्षाच्या मुलाला काय जाणवलं असेल, काय समजलं असेल. तर मला असं वाटतं की तो भाव त्या मुलाच्या मनात जो निर्माण झाला तो तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होता, फक्त त्याचं प्रकटीकरण त्यानं केलं असं मी मानतो. आणि हाच आम्हा सर्वांचा भाव आहे. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या मोठेपणाचा दबाव येत नाही. काही माणसांचा दबाव येतो अध्यात्मातल्या सुद्धा, मोठेपणाचा कधी दबाव येत नाही, उलट आकर्षण वाटतं, ओढ वाटते. आणि ती जी आत्मीयता आहे ती आपल्याला एखाद्या लोहचुंबकासारखी खेचून घेत राहते. आणि मग त्यासाठी एकदा तुम्ही त्या परिक्षेत्रात आलात की मग जवळ असण्याची गरज पडत नाही. तुम्ही कुठेही असा, अमेरिकेत असा, इंग्लंडला असा किंवा मुंबईला असा, ती ओढ कायम राहते. आणि त्याच्यात दुसरं असं दिसतं की ही ओढ आपल्याला असते, आपल्याला ओढ असते आणि स्वामीजींचं लक्ष असतं. या दोन गोष्टींचा प्रत्यय मी अनेकदा घेतलेला आहे, आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वामध्ये ही एक आश्वासकता आहे. जसं स्वामी माधवनाथांचं हसणं, फक्त हसणं सुद्धा असं पवित्र चांदण्यासारखं होतं, तीच गोष्ट आपल्याला स्वामी मकरंदनाथांकडे दिसते. गजाननराव फार छान म्हणाले की नदीचा प्रवाहासारखंच ते आहे. आणि ही जी आश्वासकता आहे त्याच्यात ओतप्रोत असं प्रेम भरून राहिलेलं आहे. त्या प्रेमाचा आपल्याला आधार वाटतो. आणि त्यांची दृष्टी सर्वांप्रती कल्याणाची आहे, सर्वांचं कल्याण व्हावं. आणि ही जी दृष्टी आहे यामधून कधी कधी म्हणजे किती वेगवेगळ्या रूपात ते आपल्याजवळ येतात, तर कधी सद्गुरु तर नेहमीच असतात परंतु एखाद्या वेळेला सद्गुरूच्या भूमिकेऐवजी आपल्या घरातलं कोणीतरी वडीलधारं माणूस असावं आणि त्यानं आपल्याला सांभाळून घ्यावं, समजावून सांगावं, आधार द्यावा असं वडीलधारे पण येतं. कधी कधी ते एखाद्या प्रगाढ प्रेम करणाऱ्या स्नेहाच्या रूपात येतात. मी आपल्याला असं वाटतं की आपले एखादे स्नेही आपल्याला बरोबर येऊन काहीतरी सांगताहेत. आता याच्यात आपल्या हे लक्षात येतं की ते खाली येतात आपल्या पातळीला, कारण आपल्याला समजावं, आपल्याला त्याची अधिक जवळीक आत्मीयतेनं वाटावी, म्हणजे अशा प्रकारचं स्नेहाचं रूप घेतात. कधी कधी तटस्थ मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे असं स्वरूप येतं. अशी अनंत रूपं आपल्याला येतो अनुभवाला येतात, पण एक रूप कायम राहतं, ते म्हणजे प्रेमानं आपल्या पाठीशी आत्मीयतेनं सतत राहणारे असे स्वामीजी आहेत. आणि म्हणून ते आपली चिंता वाहतात याचा अनुभव आपल्याला येतो. मी थोडासा व्यक्तिगत उल्लेख केला तर स्वामीजी रागावणार नाहीत अशी मला खात्री आहे. मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला मी कुठेच नव्हतो म्हणजे मी माझ्या काही होतो, कुठल्या ठिकाणी पदाला नव्हतो, आणि आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे की अशा वेळेला संदर्भ बदलतात आणि ते स्वाभाविक असतं, मी काही त्याला दोष कोणाला देत नाही. पण माझ्या असं लक्षात येत होतं की माझ्यापेक्षा त्याची चिंता स्वामीजींना जास्त होती. आणि तुम्हाला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे हे ज्या आत्मीयतेनं ज्या प्रेमानं ते म्हणायचे आणि ज्या तळमळीनं ज्या कळकळीनं म्हणायचे, मी त्यांना म्हणायचा की स्वामीजी तुम्ही हे म्हणता हा आशीर्वाद आहे आणि अमुक झालं पाहिजे असं तुम्ही म्हणता, त्याचा अर्थ ते होणार आहे असा असतो. ते कधी भविष्य किंवा असं आता अमुक होईल असं सांगत नाहीत, पण आपल्याला त्या दोन ओळीतल्या अवकाशामध्ये कळतं की यांचा काय आशीर्वाद आहे. आणि असं करत करत हे करत असताना एखाद्या माणसासाठी आपण काही करावं ते स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून कोणाला भेटायचं आहे मी भेटतो, कोणाला काही सांगायचं आहे मी बोलतो, आम्हालाच असं वाटतं की अरे तुम्ही एवढे मोठे आहात आणि कशासाठी तुम्ही कुठल्या तरी माणसाशी बोलणार आहात. ते म्हणतात की त्यानं मी लहान होत नाही, काम होणं महत्वाचं आहे आणि ते चांगल्या कामासाठी मी हा शब्द टाकला पाहिजे. अशी प्रवृत्ती किती लोकांकडे असते मला तुम्ही सांगा. हे सद्गुरू पण आहे, हे मोठे पण आहे, हे सामर्थ्य आहे. आणि मला असं वाटतं या करी लाभावीण प्रीती या प्रेमाचा सगळ्यात मोठा प्रभाव असतो. आणि म्हणून ज्या वेळेला जी 24 तास असेल किंवा जी मराठी दिशा असेल हे मला मिळाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमच्यापेक्षा जास्त समाधान जास्त आनंद स्वामीजींना झालेला आहे. आणि त्याच्यात काय अपेक्षा आहे? अपेक्षा काहीच नाही, तुमचं चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा. आता हे माझं चांगलं व्हावं तसंच प्रत्येकाचं चांगलं व्हावं ही चिंता. बरं, एवढं झाल्यानंतर पुढे काय? तर पुढे ते चौकशी करणार, चांगलं चाललंय का, तब्येत व्यवस्थित आहे का, किती बारकाईनं चौकशी करणार, जेवणखान वेळेवर होतं का. आता मला सांगा, इतकी काळजी व्हायला त्यांच्या मागे किती व्याप असतात, किती प्रकारचे सगळे व्यवधान असतात आपण पाहतो. अशा मध्ये इतक्या बारकाईनं प्रत्येकाकडे लक्ष ठेवणं, याला निखळ प्रेम याच्याशिवाय दुसरं काहीच म्हणता येत नाही. आणि मग कधी कधी असं वाटतं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, याचं प्रत्यंतर आपल्याला या सगळ्या रूपातून येत आहे. आणि म्हणून मग ते कधीतरी माझ्या मुलांनाही म्हणतात की काळजी करू नका, मी तुमच्या सोबतच आहे. आता मी तुमच्या सोबत आहे हे दिसायला चार शब्द आहेत, पण याच्यातला आधार हा प्रचंड आभाळा एवढा आहे. आणि तो ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच फक्त तो समजेल, तो सर्वांना लाभावा अशी माझी अपेक्षा आहे. जी मराठी दिशा ज्या वेळेला सुरू झालं, स्वामीजींना मी प्रार्थना केली की तुम्ही पहिल्या अंकापासून लिहिलं पाहिजे, आणि त्यांनी हा आग्रह मान्य केला. आणि पहिल्या अंकापासून तरुणांसाठी लिहिणं आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद, सर्व ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद येतो. मला सगळ्यात चांगलं वाटतं कुठल्याही कार्यक्रमात गेलो, चार तरुण मुलं भेटतात आणि म्हणतात की ते वाचल्यानंतर आनंद वाटतो, चांगलं वाटतं. आता हे चांगलं वाटण्यातून पुढची प्रक्रिया त्यांची सुरू होऊ शकेल याची मला खात्री आहे. बरं, एका बाजूला ते लेखन आहे, दुसऱ्या बाजूला सुखवार्तासारखी उपक्रम सुरू केल्यानंतर त्याच्यात आमची कल्पना होती की एक कल्याणपर इच्छा व्यक्त करणारं काव्य असावं. आम्ही अमृता कुलकर्णी ते गायचा, तेही स्वामीजींच्या प्रेरणेनंच त्या गायला लागल्या. आणि ते काव्य पुढे अशी संख्या कमी व्हायला लागली मिळणाऱ्या काव्याची. स्वामीजींचं मोठेपण असं की ती कमी व्हायला लागल्यानंतर ते म्हणाले मी प्रयत्न करून बघतो. आता प्रयत्न करून बघतो याला काही अर्थ नव्हता, कारण ते होतच. आणि इतकी सुंदर काव्य त्यांनी लिहिली आणि ती काव्य आम्ही सादर केली. म्हणजे जे जे चांगलं घडत असेल त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सातत्यानं करत असतं. एवढं कोणी कुणासाठी करत नाही. मी असं मानतो की हा लाभ ईश्वरी कृपेमुळेच आपल्या सर्वांना आम्हाला मला मिळालेला आहे. स्वामी माधवनाथ हे स्वामी मकरंदनाथांना भावाचा सागर म्हणत असं मी वाचलेलं आहे. पण मी आपल्या सर्वांच्या वतीनं असं म्हणू शकतो की स्वामी मकरंदनाथ हे आपल्यासाठी प्रेमाची पाखर आहेत आणि करी लाभाविण प्रीतीचं हे मूर्तिमंत रूप आहे. ही प्रेमाची मायेची पाखर आपल्या सर्वांना सदैव लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करतो. आणि मला इथे मनोगत व्यक्त करण्याची, कारण जाहीरपणानं असं आपण कधी सांगत नसतो, पण ते सांगण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार.
कुवळेकर सरांनी आता उल्लेख केला की ते अतिथी नसून स्वामीजींची कृपा लाभलेले एक भाविक आहेत आणि त्याच भावानी आज त्यांनी त्यांचं मनोगत आपल्या सर्वांसमोर सादर केलं. आता कुवळेकर सरांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार होणार आहे. अनेक महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असूनही कुवळेकर सर आपल्या व्यस्त दिनक्रमामधून वेळ काढून इथे आले आणि स्वामीजींविषयींचं हृदगत त्यांनी आपल्या सर्वांसमोर प्रकट केलं यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. स्वामीजींना मी अशी विनंती करते की त्यांनी कुवळेकर सरांचा सत्कार करावा. मंडळाचा वर्धापन दिन आणि स्वामीजींची 61 या पवित्र संगमावर उभं असताना रामकृष्ण परमहंसांचं लीलाचरित्र डोळ्यासमोर तरळून जातं. त्यांच्या चरणी अनेक युवक परमात्मा प्राप्तीच्या ओढीनी एकत्रित आले. याच तरुणांनी रामकृष्णांचं कार्य साता समुद्रापार नेलं. तरुण वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात संतांकडे आकृष्ट होणं हा एक चमत्कारच आहे. तशाच प्रकारे स्वामी माधवनाथांच्या कार्यात युवा साधकांचा सक्रिय सहभाग हे या कार्याचं वैशिष्ट्य बनून राहिलं. हे युवा साधक स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली संघटित झाले. स्वामी माधवनाथांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी संपूर्ण शरणागत राहून ते या कार्यात रमून गेले आहेत. अशा ज्येष्ठ साधकांपैकीच एक सद्भक्त श्री मिलिंद दादा लिमये. स्वामीजींचा मकरंद वझे ते स्वामी मकरंदनाथ हा भावनिक प्रवास त्यांनी खूप जवळून बघितला आहे. स्वामीजींच्या चरित्र ग्रंथाचे ते लेखक देखील आहेत. आता स्वामीजींविषयींचे त्यांचे भाव आपण त्यांच्या मनोगतातून जाणून घेणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे परममित्र विजयरावजी कोळेकर आणि आपल्या या एकत्रित उत्सवासाठी जमा झालेल्या सर्व भाविक साधक श्रोतृवर्गाला मी प्रणाम करतो। आता विजयराव म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या हृदयात आस्थेचा प्रेमाचा दीप निश्चित तेवत होता। पत्रकारितेच्या अत्यंत विषम अत्यंत गुंतागुंतीच्या अशा व्यवसायात असताना सुद्धा अंतःकरणाची कोवळीक राखणारे पत्रकार अजूनही आपल्यांमध्ये आहेत। विजयराव आणि त्यांच्यासारखे पत्रकार यांची संख्या निश्चित कमी असेल, परंतु त्यांची संख्या निश्चित आहे हा आपल्या सर्वांसाठी दिलासा आहे असं मला वाटतं। त्यांनी सुरू केलेले दोन्हीही उपक्रम, झी 24 तास मधलाही रात्री होणारी सुखवार्ता आणि दिशा साप्ताहिक डिसेंबरपासून सुरू झालेलं, तर ह्या दोन्हीही याचंच द्योतक आहे। स्वामी मकरंदनाथांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या हृदयातला प्रेमाचा आस्थेचा दीप अधिक ठळक झाला, अधिक प्रज्वलित झाला ही गोष्ट निश्चित आहे, परंतु मुळात तो दीप लागलेला होता। आज स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 61वा आणि आपल्या सर्वांच्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या 61वा असा दोन 61 शब्द व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर नाही, परंतु अशा दोन्हीही समारंभांसाठी आपण एकत्र जमलो आहोत आणि त्यावेळेला मनोगत व्यक्त करण्याची संधी लाभणं ही मी माझ्यावर असलेली स्वामी माधवनाथांची कृपाच समजतो। स्वामीजींच्या कार्याला 60 वर्ष पूर्ण झाली। 58 साली सुरू झालेल्या कार्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळेला त्यांच्याच कार्यात स्वतःचं संपूर्ण विसर्जन करून पुन्हा ते कार्य त्याची धुरा त्याची ध्वजा पुढे नेण्यासाठी पाय घट्ट रोवून उभा राहिलेल्या स्वामी मकरंदनाथांचं सुद्धा 61वा सोहळा आपण साजरा करत आहोत। दोन स्वतंत्रपणे सुरू झालेल्या या महायात्रा यांचा संगम होऊन सुद्धा खूप वर्ष झाली। एका बाजूने कधीतरी ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली सदाशिवपेठेत बागेश्वर निवासमध्ये 1958 साली आणि 1957 साली वजे कुटुंबामध्ये मकरंद नावाच्या एका बालकाचा जन्म झाला। या दोन गोष्टींचा अन्योन्य संबंध काय असावा असं तेव्हा विचारलं असतं तर काही त्याला काही उत्तरच नव्हतं, परंतु यांचं कुठेतरी संगम होणार होता, यांचं मिलन होणार होतं आणि मग ही महायात्रा अजून जोमानं अधिक प्रेमानं पुढे जाणार होती। म्हणून मला हा योगायोग खचितच खूप आगळा वेगळा वाटतो। या निमित्तानं 19 ऑगस्ट 1979 रविवार तो दिवस मी पुन्हा एकदा शोधला माझ्याकडे असलेल्या कागदांमधून, तर तो बरोबर निघाला। रविवार 19 ऑगस्ट 1979 तिथपासून आतापर्यंतचा स्मृतीपट माझ्या मनश्चक्षूंसमोर तरळून जायला लागला. पावसाळा होता, रविवारची दुपार होती आणि माझा मित्र आणि मला कॉलेजमध्ये शिकवायला नुकताच रुजू झालेला प्राध्यापक मिलिंद वाटवे, ते आता खूप मोठे आहेत पण मी त्याला अजूनही अरेतुरेच म्हणतो, मला बोलवायला आले. मला म्हणाला चल मायाबरोबर. म्हटलं मी पुढच्या रविवारी येतो. आपण नेहमी जसं सांगतो पुण्यात शिताफिंगी तसं. तो म्हटला नाही नाही तुला झोपायचं असेल तर मी बाजूला बसतो, तू झोप थोडा आणि मग जाऊ आपण. एवढा चिवटपणा सुद्धा आपल्या इथेच असतो, त्यामुळे मला शेवटी त्याच्याबरोबर जाणं भाग पडलं. मनातल्या मनात मी थोडासा नाराज होतो. तो म्हटला आमच्या युवा केंद्रात तुला मी घेऊन जाणार आहे, असल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पडणं हे माझ्यासाठी अशक्य कोटीतल्याच घटना सगळ्या वाटत होत्या. आम्ही तुळशीबागेतल्या एका पहिल्या माडीवर असलेल्या एका छोट्या खोलीमध्ये मी गेलो. तिथे दासबोधाच्या चिंतनात घडून गेलेले 5-6 युवक मला भेटले. माझ्यासाठी हा अपूर्व अनुभव होता. त्या युवकांमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सोज्वळता होती, स्वाभाविक सात्विकता होती. आणि तिथे असलेल्या एका अत्यंत साध्या वेशातल्या पण व्यक्तिमत्वातलं गांभीर्य स्पष्ट दिसणाऱ्या एका युवकानं माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला. ते युवा केंद्र तसं म्हटलं तर मला पूर्ण अपरिचित होतं. आज ही गोष्ट सांगत असताना हा 36-37 वर्षांपूर्वीचा काळ आहे. त्या युवकांच्या पुढे एक तस्वीर होती आणि त्या तस्वीरीच्या पुढे हे 5-6 जण जमून दासबोधावर एक जण निरूपण करत होता, बाकीचे जण ऐकत होते. बाकीचेही काही कार्यक्रम तिथे झाले. मला काहीही कल्पना नव्हती तस्वीरीत असलेले महापुरुष म्हणजे माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ नंतर झालेले. आणि ज्या युवकाच्या गांभीर्याने मी वेधला गेलो तो युवक म्हणजे माझा त्यानंतर जीवलग झालेला मकरंद वझे. या सर्वांशी माझी घट्ट नाळ जोडली जाणार होती याची कल्पना सुद्धा मी करू शकत नव्हतो. ऑगस्ट महिन्यातली रविवारची ती दुपार माझ्यासाठी एक विलक्षण ठेवा घेऊन आली, माझ्यासाठी एक विलक्षण नजराणा घेऊन आली असं मला वाटतं. हे समजण्याइतपत बुद्धीची प्रगल्भता माझ्यात तेव्हा सुद्धा नव्हती. आपल्याला काय प्राप्त होतंय याच्याबद्दलची सुतराम कल्पना मला नव्हती. पण बहुधा असंच घडतं. उपनिषद असं म्हणतात की यमय एव एषाः वृणुते तेन लभ्याः तस्येष आत्माभिवृणुते तनुस्याम. उपनिषद असं म्हणतं की ती भगवंताची मर्जी आहे कोणाच्या गळ्यात माळ घालायची प्रेमाची, ते हे तू नाही ठरवायचं, हे अजून कोणी नाही ठरवायचं, हे साक्षात परमात्मा ठरवतो की याच्यावर प्रेम करावं आणि मग तो प्रेम करतो. तू किती प्रेम करतोस याहीपेक्षा परमात्मा कसा तुझ्यावर प्रेम करतो हे जास्त महत्वाचं. आणि हा जगातला फार गोड चमत्कार अनादिकालापासून आहे. माझ्या बाबतीत थोडंफार तसंच घडलं असावं असं मला वाटतं. पहिल्या भेटीतच मकरंदाच्या स्थिर आणि निगर्वी वृत्तीचा पगडा माझ्यावर पडला. त्याच्या स्वभावात रुजूता होती, अर्जव होतं आणि त्या अर्जवाबरोबर त्याच्या बुडाशी एक आत्मविश्वास होता. अजिजी नव्हती, हंजी हंजी नव्हती. आत्मविश्वासपूर्वक असलेलं अर्जव हे त्याच्या व्यक्तिमत्वावर बदललं होतं आणि मला ते खूप भावून गेलं. संघ स्वयंसेवक, मी त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा जवळून संबंधित होतो. ते स्वयंसेवक जशी आस्था दाखवतात, ते स्वयंसेवक जसे खूप आपुलकीनं आपल्या जवळ येतात, खूप लवकर मित्र होतात, तशीच तऱ्हा मला मकरंद मध्ये दिसली. मला तोपर्यंत तो कुठे जातो काय करतो याची काहीही कल्पना नव्हती. पहिलीच आमची ओळख झालेली होती आणि फक्त माझा अनुभव नव्हता, माझ्याबरोबर त्या दिवशी असलेले सद्भक्त सुनील दादा, पंकज दादा, शशांक दादा या सर्वांना असाच अनुभव त्याचा आला. त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने आमच्या सर्वांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नव्हता, परंतु आमचं जीवन समजून घेणं हा मात्र होता. आम्ही काय करतो, कुठे राहतो, काय शिकतो, आमच्या प्रेरणा काय आहेत, ते आम्ही इथे येणार आहोत, पुढे टिकणार आहोत का असेच कुठेतरी काळाच्या प्रवाहात गळून पडणार आहोत, ह्याचा जणू तो शोध घेत होता. आणि त्यामुळे झालं असं की कधी केंद्र बुडवावं असं वाटलं तर वाटायचं की मकरंदाला दुःख होईल. त्याला वाईट वाटू नये म्हणून तरी आपण निदान जावं, आपल्याला विशेष आवडतंय असं नाही, परंतु त्याला बरं वाटावं म्हणून आपण जावं असं वाटायला लागलं. एका रविवारचं युवा केंद्र संपल्यानंतर आम्ही गजाननी मगाशी सांगितलेल्या प्रसिद्ध ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये गेलो. स्वामी माधवनाथांचं ते कापडाचं दुकान होतं, आपल्यातल्या बहुतेकांना माहिती आहे. टिळक स्मारक मंदिर ते पेरू गेट ह्या रस्त्यावरती ते दुकान होतं. आम्ही सर्वजण त्या दुकानात गेलो. स्वामीजी जणू आमची वाटच पाहत होते, आमच्याशी थोडंफार बोलले, शिवमहिमनातले काही श्लोक आमच्याकडून वाचून घेतले. आम्ही प्रथमच जात असल्यामुळे आमच्या सर्वांची नावं विचारली आणि आम्हाला सर्वांना निरोप दिला. निरोप दिला म्हणजे ते प्रसादाचा डबा हातात घ्यायचे, सगळ्यांनी नमस्कार करायचा आणि जायचा, असा एक प्रघात तिथे होता. आम्ही तसं केलं आणि नमस्काराच्या ओळीत आम्ही उभे होतो. त्यावेळेला मकरंदांनी ज्या भावपूर्ण पद्धतीने स्वामीजींना नमस्कार केला तो बघून मी अक्षरशः सर्द झालो. त्यात असलेली मृदुता, रुजुता, उत्कटता आणि खूप प्रकर्षाने जाणवलेली प्रामाणिकता यांनी मला धक्का बसला असं म्हटलं तरी चालेल. एक क्षणभर मला त्याचा हेवा वाटला, अशी भावना हृदयात असल्याशिवाय बाहेर देहातून व्यक्त होत नाही हे निश्चित होतं. पण एक मात्र खुणगाठ माझ्या मनाने मी बांधली की हा माझा जीवलग मित्र होऊ शकतो. ज्याच्या हृदयात एवढा भाव आपल्या सद्गुरूंसाठी पाहता पाहता उचंबळून येतो हा निश्चित माझा जीवलग मित्र होऊ शकतो अशी माझी खात्री झाली. आपल्या निरपेक्ष मैत्र भावनेमुळे आम्ही सगळे त्याच्या निरपेक्ष भावनेमुळे आम्ही सगळे नवीन आलेले जे मित्र होतो ते त्याच्याकडे स्वाभाविकतेने आकर्षित झालो. कापड दुकानदारी करणारे हरिभक्त परायण बाळासाहेब वाकडे, मगाशी गजानन म्हणला की त्यांना त्यावेळेला बाळासाहेब वाकडे म्हणूनच सगळेजण म्हणायचे. हरिभक्त परायण बाळासाहेब वाकडे हे बाळासाहेब वाकडे नसून सद्गुरु पदाधिष्ठित स्वामी माधवनाथ आहेत आणि आपण आपल्या हृदयातलं त्यांचं स्थान स्वामी माधवनाथ म्हणूनच निश्चित करावं. याबद्दल कुठल्याही प्रकारचा बुद्धिभेद आपण निर्माण करू नये आपल्यामध्ये. याचं अतिशय कोमलतेने दिलेलं प्रशिक्षण आम्ही मकरंदकडून घेतलं. आपण आता त्यांना स्वामी म्हणूया असं तो म्हणला. मला असं वाटतं की एकूण पुढच्या कार्याच्या जडणघडणीसाठी ही एक क्रांतिकारक घटना होती, कारण तुम्ही जर का स्वामित्व म्हणून त्यांचं स्वामित्व स्वीकारलं स्वामीजींचं तरच तिथे समर्पणाची शक्यता असते, अन्यथा समर्पण घडणं खूप अवघड आहे. बाळासाहेब म्हणून एक तुमचे एक औपचारिक मित्र राहतात, स्नेही राहतात, फार तर आदरणीय स्नेही राहतात, पण ह्याच्या पलीकडे ते नातं झेप घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी ते स्वामी होणं गरजेचं होतं आणि ते त्यांनी घडवून आणलं. मला ही खूप विशेष गोष्ट वाटली, ती कायमची माझ्या लक्षात राहिली. बँकेच्या नोकरीत त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जी क्लार्क लोक होती कारकुनाचं काम करणारे, तर त्या सर्वांच्या पुढे एक निश्चित अशी महत्वाकांक्षा असायची की बँकेच्या परीक्षा द्यायच्या आणि ऑफिसर व्हायचं. ते एक प्रकारचं ग्लॅमरच होतं तेव्हा असं मला वाटतं. माझ्या असं लक्षात आलं की इथे आपल्या केंद्रात येणारे मकरंद आणि अजून एक माझा प्रिय साधक बंधू राजीव भवाळकर ह्या दोघांनी बँकेची परीक्षाच द्यायची नाही असं ठरवून टाकलं. बँकेची परीक्षा द्यायची नाही त्यामुळे ऑफिसर होण्याचा मुद्दाच येत नाही आणि मला ही काही गोष्ट खरं म्हणजे आवडली नव्हती. मी मनातनं थोडासा त्यांच्यावर चिडलोच होतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणून मी मकरंदला तसं बोलून दाखवलं. माझ्या सुरुवातीच्या काही बोलण्यात मकरंद असा एकेरीचा उल्लेख अपरिहार्य आहे कारण मला त्याशिवाय बरं वाटत नाही. मी मकरंदाला तसं बोलून दाखवलं की त्याला म्हटलं तुम्हाला ते ऑफिसरची एंट्रन्स एक्झाम असते त्याची जी परीक्षा असते त्याच्यात आपण पास झालो नाही तर काय याची भीती वाटते म्हणून तुम्ही बसत नाही आहात का काय आहे काय तुमचं. मला असं वाटलं की हा आता चिडेल आणि मला एक सणसणीत उत्तर दिली. तर तो चिडला तर नाहीच, अतिशय शांतपणे पण खूप ठासून त्याने मला सांगितलं ते खूप मला महत्वाचं वाटलं. तो मला म्हटलं की अरे ऑफिसर होऊन पुण्याबाहेर बदली होणार हे निश्चित आहे आणि एकदा बदली झाली की स्वामीजींच्या सहवासात आपल्याला राहता येणार नाही. मला पुण्यातच राहायचं आहे, मला स्वामीजींबरोबर राहायचंय. आयुष्यभर कारकुनाची नोकरी करायला मी तयार आहे, मला त्याची काही तमा नाही. आम्ही साधं मध्यमवर्गीय आयुष्य जगायला तयार होतो. माझ्या घरचे माझे आई वडील सगळे माझी आजी आम्ही सगळे कमी पगारात सुखाने राहू शकतो. ऑफिसर होऊन परगावी जाऊन हा मोठा धोका पत्करायला मी तयार नाही, मला स्वामीजींच्या जवळ राहायचं. आता मी विचार करतो की असं धाडस त्यावेळेला ह्यांनी दाखवलं हे किती महत्वाचं होतं, याचे किती दूरगामी परिणाम झाले. माझ्या लक्षात येत नव्हतं परंतु हे खरं धाडस परमार्थामध्ये दाखवावं लागतं ते त्यांनी त्यावेळेपासून दाखवायला सुरुवात केली. स्वामीजींनी ज्या वेळेला आम्हाला अनुग्रह दिला, आम्हाला चौघांना एका दिवशी अनुग्रह दिला, सुनील पंकज शशांक आणि मी, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्याला भेटलो तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, त्याचा गळा दाटून आलेला होता, तो म्हणाला आज तुमच्या जीवनातला सर्वात मोठा भाग्याचा क्षण होता. आपल्या धाकट्या भावाचं कल्याण झाल्यानंतर थोरल्या भावाला जसं बरं वाटतं जसं संतुष्ट वाटतं तसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि मकरंद यांच्यामधला भावबंध हा सुद्धा कधीकधी समजण्यापलीकडचा वाटायचा. स्वामीजींचा स्वभाव मोकळा होता, विनोदी होता आणि कधीकधी तितकाच अंतर्मुख आणि धीरगंभीर होता. मकरंदवर त्यांचं प्रेम जडलं होतं हे निश्चित होतं, हे दिसायचं त्यांच्या कृतीतून दिसायचं. आणि मकरंदची शरणागती चढत्या वाढत्या क्रमाने त्यांच्या चरणांपाशी होत होती हे सुद्धा दिसत होतं. पण ह्या दोघांचीही अभिव्यक्ती अत्यंत संयमित होती, अत्यंत मर्यादित होती. कुठल्याही प्रकारे भडकता त्या भावनेच्या व्यक्ततेमध्ये दोन्ही बाजूंनी नव्हती, असणंही शक्य नव्हतं. संघाच्या विचारांचा आणि आदर्शांचा सखोल ठसा, अगदी सखोल ठसा असं मी म्हणेन, मकरंदाच्या मनावर होता. आपल्या घरातूनच त्याला ते बाळकडू होतं आणि संघ शाखांमधून सुद्धा प्राप्त झालेलं होतं. अनुयायित्व आणि समर्पण याची त्यांना चांगली जवळून ओळख होती. आपल्या जीवनात ते बाणवलं गेलं पाहिजे ह्याबद्दल त्यांची निश्चित भूमिका सुद्धा होती. स्वामीजींकडे आल्यानंतर काही काळ ओढाताणीत त्यांचा गेला, संघकार्य का आत्मकार्य याच्यामध्ये, आणि अखेरीस त्यांनी एक पक्का निर्णय घेतला आणि स्वामीजींच्या चरणांशी अत्यंत अदम्य निष्ठा त्यांनी आपल्या वाहिल्या आणि त्या कायमच्या. ध्यानधारणा नामस्मरण या दोन्हीही साधना अतिशय सजगतेने आणि प्रयोगशीलतेने त्यांनी केल्या आणि त्या एकट्यासाठी न करता आपल्या सवंगड्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ओढून घ्यावं अशी त्यांची प्रेरणा असायची. ह्या सगळ्या स्वभावामुळे एक प्रकारचं आम्हा सगळ्या युवकांचं एक भावनिक नेतृत्व वक्रंदकडे आलं आणि हे सगळं नकळत झालं. याच्यासाठी कुठलाही अजेंडा नव्हता, कुठलाही कार्यक्रम ठरलेला नव्हता. हे स्वाभाविकतेने उलगडत गेलेला प्रकार होता. आणि स्वामीजी तर पक्के सूक्ष्म परीक्षा करणारे रत्नपारखी होते, हे मी आपल्याला अगदी नक्की सांगतो. त्यांनी मकरंदवर भरोसा टाकायला सुरुवात केली. त्याची प्रतिभा, त्याची प्रज्ञा आणि त्याच्यामध्ये असलेला सळसळता उत्साह याचा त्यांना चांगला सुगावा लागलेला होता. त्यांनी मकरंद आणि त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे गुरुबंधू यांना हाताशी धरून नवीन कार्याची उभारणी सुरू केली. ज्याचं मगाशी विजयरावांनी उल्लेख केला, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, तेच ते हे. लाओत्सेबद्दल आपण ऐकलं असेल की लाओत्से म्हणायचा की आय एम अ बॉर्न ओल्ड, मी म्हाताऱ्याहूनच जन्माला आलो. याचा अर्थ म्हाताऱ्या माणसांमध्ये असलेली प्रगल्भता, स्थिरता, परिपक्वता ही त्याच्यामध्ये जन्मतःच होती. मला मकरंदनाथांच्या बाबतीत सुद्धा हेच वाटतं. मकरंद घडण्याची प्रक्रिया चालू होती, त्याच्यामध्ये असलेला विवेक, संतुलन हे एका बाजूनी विकसित होत होतं आणि दुसऱ्या बाजूनी आम्हा सगळ्यांबरोबर गल्ली क्रिकेटमध्ये भांडणं करणारा, सायकलीवर आळंदीला जाण्याची रग अंगात असणारा आणि बँकेमध्ये व्यवस्थापनाच्या विरोधात युनियनमध्ये व्यवस्थापनाशी दोन हात करणारा, त्यांच्याशी जळजळीत भाषेमध्ये संवाद करणारा असा मकरंद सुद्धा होता. आणि ह्या दोन्ही पद्धतींनी त्याचं जीवन पुढे जात असताना त्याचं समर्पण मात्र अधिकाधिक दृढमूल होत चाललेलं होतं. त्याची तर्कसंगत आणि भक्तिपूर्ण अशी निरूपणं स्वामीजींना खूप आवडायला लागली. स्वामीजी निश्चिंत होत होते, नुसती आवडायला लागली असं नाही, ते निश्चिंत होत होते. त्यांच्या समोर क्षितिजाच्या पलीकडे जे दिसत होतं, त्या क्षितिजाच्या पलीकडे दिसणारी इमारत उभं करणारा त्यांना कोणीतरी एक शिल्पकार हवा होता, तो त्यांना तिथे दिसत होता, तो त्यांना मिळाला होता. इतक्या तरुण मुलावर विश्वास टाकत होते स्वामीजी, म्हणून थोडीशी त्यांच्या अवतीभोवतीच्या ज्येष्ठ वयस्कर मंडळींनी कुजबुजही केली. स्वामीजी मोठा धोका पत्करतायत अशी सुद्धा वदंता थोडीफार झाली. स्वामीजी हे धोका पत्करणारेच संत होते. ही न्यू हाऊ टू लिव्ह डेंजरसली. आणि तो धोका पत्करल्यामुळेच आज एक मोठं कार्य आपल्या सगळ्यांपुढे उभं राहिलं. स्वामीजींनी तो धोका पत्करला. त्यांनी आपल्या दोन उत्तराधिकाऱ्यांची आपल्या आजारपणानंतर नेमणूक केली आणि पुढे त्यानंतर चार वर्ष स्वामीजी होते. माझा एक मित्र माधव नगरकर त्यावेळचा, यांचं माधवानंद झाले आणि दुसरा मकरंद त्याचे मकरंदनाथ झाले. एका क्षणात स्वामीजींनी एक मोठं स्थित्यंतर घडवून आणलं, मोठं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं. दोघंही नाथसंप्रदायाचे उत्तराधिकारी झाले. स्वामीजींनी देह ठेवला, आणि आमचा साधनेतला, खेळातला, मस्ती करणारा ज्येष्ठ गुरुबंधू मकरंद एका नियतीच्या फटकाऱ्यासरशी बदलला, पालटला. अग्नीतून बाहेर पडणाऱ्या रसरशीत सुवर्ण रसासारखा दिसायला लागला. हे बदल कुठून झाला, कसा घडला, मला नाही सांगता येणार. त्याला नेहमीच्या सरावाप्रमाणे अरे मकरंद, अरे भाऊ असं म्हणणारी माझी जीभ कचरायला लागली. मी तसं म्हणू शकेन असं झालो. मी खूप प्रयत्न केला आणि एक वर्षात मला हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. माझ्या असं लक्षात आलं की स्वामी मकरंदनाथ असंच मी त्यांना आता म्हणू शकतो. अरेतुरेची भावना कुठल्या कुठे नाहीशी झाली. स्वामीजींनी देह ठेवला आणि मकरंदनाथांनी एक वर्षाने आपल्या कार्याला सुरुवात केली. संप्रदायाचं कार्य, मंडळांचं कार्य अशी फार क्लिष्ट, अंतरंग आणि अवघड जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी सांप्रदायिक अनुग्रह द्यायला 1997 साली सुरुवात केली. ज्या पीठावर बसून स्वामीजींनी 39 वर्ष जवळजवळ ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं, दासबोधाचं निरूपण केलं, त्याच तेजस्वी आणि पवित्र पीठावर स्वामी मकरंदनाथांना स्थानापन्न व्हावं लागलं. स्थानापन्न होण्यासाठी तिथे स्थानापन्न होणं ही असामान्य घटना होती, एखादा निखारा उचलावा अशी ती घटना होती आणि तो मकरंदनाथ उचलू शकले. परमपूजनीय सौभाग्यवती मधुराताई स्वामीजींचे तीर्थरूप आई, तीर्थरूप दादा, आणि मी असं म्हणेन की त्यावेळेला अगदी लहान असलेले मकरंद, मंदार आणि केदार या सर्वांनी स्वामीजींना खूप मोठा पाठिंबा दिला. प्रपंच आणि परमार्थ एकत्रित करणारा जो सत्पुरुष असतो त्याचं जीवन वेगळं असतं, त्याला दोन डगरींवर हात ठेवावा लागतो आणि तो ठेवण्यासाठी यांनी खूप अनुकूलता निर्माण केली हे निश्चित मला सांगावं असं वाटतं. पुन्हा युवक साधक साधिकांचा ओढा स्वामीजींकडे सुरू झाला. जुने साधक नवीन आलेले अनुग्रहित या सगळ्यांना एकत्रित गुंफून ठेवायला लागले आणि ह्या प्रत्येकासाठी स्वामी मकरंदनाथ स्वतःला क्षणाक्षणाने आणि कणाकणाने झिजवत होते, स्वतःला एक प्रकारे जाळत होते. आणि त्या जाळण्यामध्ये यातना नव्हती, त्या जाळण्यामध्ये खूप हास्य होतं, त्या जाळण्यामध्ये खूप उत्साह होता, त्याच्यामध्ये खूप प्रेम होतं, वात्सल्य होतं. असं होत होत स्वामी मकरंदनाथांच्या हस्ते भुगावचं ध्यान मंदिर झालं, गणेशपुरम झालं. गणेशपुरमचं ही दोन स्वतंत्र विश्वस्त संस्था कार्यरत झाल्या आणि ज्या पद्धतीने स्वामीजींनी स्वप्न पाहिलेलं होतं त्याच पद्धतीचं स्वप्न साकार व्हायला सुरुवात झाली. आज खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनात उचंबळणारे भाव आणि माझे शब्द यांच्यात एका वाक्याचा राहत नाहीये. खूप काही बोलायची इच्छा होते पण काही शब्द सुचत नाहीत, योग्य शब्द सापडत नाहीत, अशी मोठी कुचंबलेली अवस्था माझी होतीये. त्यांना 61 वर्ष लागलं, त्यांची ऊर्जा अजूनच वाढली, त्यांचं प्रेम अधिकच व्यापक झालं, त्यांची करुणा अजून मोठी, अजून महासागरासारखी झाली. तब्येतीवर होणारे आघात त्यांची फिकीर न करता त्यांनी कामाला सुरुवात केली. परवाच माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा ते म्हणले की अरे मी 61 वर्षाचा झालोय पण मला असं वाटतं की आपण 41व्या वर्षाच्या तरुणासारखंच काम करावं, पण शरीर आणि आतली ऊर्जा हे आता व्यस्त व्हायला लागले आणि याची सर्वांनाच आपल्याला जाणीव झाली असेल. नाथ संप्रदायातल्या आदिनाथांपासून ज्ञानोबांपर्यंत आणि ज्ञानदेवांपासून अगदी स्वामी माधवनाथांपर्यंत सारा संप्रदाय मकरंदनाथांच्या या कार्याच्या पाठीशी आहे याचा मी वारंवार प्रत्यय घेतो. आपण प्रत्येकजण प्रत्यय घेत असाल. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांचीही शताब्दी अशीच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होवो आणि त्याला आपण सर्वजण उपस्थित राहो असा एक हट्ट मी माझ्या स्वामीजींकडे करतो आणि असा हट्ट करून मी माझं मनोगत संपवतो. हरिओम तत्सत.
मिलिंद दादांचं अतिशय भावपूर्ण असं मनोगत ऐकत असताना आपणही सहजच त्या भावामध्ये विरघळून गेलो. खरं तर स्वामीजींविषयीचं हे बोलणं असंच चालू राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूयात. आज आपल्या कार्यक्रमासाठी स्वामी प्रज्ञानंदांनी पत्राद्वारे आपल्या शुभेच्छा कळवल्या आहेत. स्वामी स्वरूपानंद यांच्या उत्तराधिकारींपैकी एक म्हणजे स्वामी अमलानंद आणि स्वामी अमलानंदांनी आपले उत्तराधिकार स्वामी प्रज्ञानंदांना प्रदान केले. अशा ज्येष्ठ व्यक्तीकडून आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे. त्यांच्या पत्राचं आता मी वाचन करते. आदरणीय स्वामी मकरंदनाथ, सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 61वा, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचा 41वा वर्धापन दिन व आपला 61 महोत्सवाचा शुभारंभ एकत्र साजरा होत आहे. या त्रिवेणी संगमानिमित्त आपले हार्दिक अभिनंदन. आपल्या प्रवचनांमधून व लेखनामधून आपण आजवर सदाचाराचा, सद्गुणांचा, दैवी संपत्तीचा, शाश्वत मूल्यांचा आणि विश्वकल्याणाचा विचार मांडत आला आहात. भव्य दिव्य अशा स्वानंद साम्राज्याची अनुभूती साधकांना प्राप्त करून दिलीत. आत्मज्ञानाचा निखळ आनंद वाटलात. याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच ठरतील. स्वामीजींच्या विचार तत्वज्ञानाचे आनंद आवार मांडलेत ते असेच सतत फुलत विकसित होत राहू ही प्रार्थना. कळावे लोभ वृद्धिंगत व्हावा आपला स्वामी प्रज्ञानंद.
स्वामी मकरंदनाथांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक काव्य रचलेलं आहे. श्री गुरूंच्या पादपत्नी भावधरुनी राहिलो, दिव्य प्रेमा सेवुनी धन्यतेला प्राप्त झालो. हे काव्य म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी सुखाचा ठेवाच आहे. आतापर्यंत घडलेल्या स्वामीजींच्या जीवन प्रवासाची कृतकृत्यता या काव्यामधून व्यक्त झालेली आहे. संत वचनांचा अभ्यास, आत्मदर्शनाची ध्येय निश्चिती, विषय वैराग्य, नेटानी साधना आणि या साधनेमध्ये शांती समाधानाचा प्रत्यय, ज्ञानेश्वरीवरची प्रगाढ श्रद्धा, नित्यकर्मांचं आचरण, सद्गुरू म्हणून सोहम मंत्रोपदेश देताना राखलेली कार्याची शुद्धता, त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांवरती प्रेमाची मुक्त उधळण, अशा उत्कट भावोन्मेषांनी त्यांचं जीवन परिपूर्ण झालं असं या काव्यामध्ये ते म्हणत आहेत. अशा या काव्याचं गायन सद्भक्त श्रेयस जोगळेकर करेल.
आत्मदर्शन ध्येय धरुणि गुरु पदाम्बुजि पातलो धन्यते ला प्राप्त घालो कोशनाजुक रेशमासे कधी न विणले मी मनासे त्यामध्ये गुंतू न पडलो नातसा भांबावलो लाभता गुरुवाक्य यौवनी ध्यासत्याता धरुनी ठेलो धन्यतेला प्राप्त झालो सोहं ध्यानी रमुनी गेलो गगनी वृत्ती शून्य झालो प्राण मन आटूनी उरले ब्रह्म निश्चल राहिले पूर्णतेचा बोध होनी शांति सुखमी पावलो धन्यतेला प्राप्त झालो ज्ञान देवी परम प्रीति नियत कर्मी दक्ष भक्ति पाहुनी अधिकार दिधले गुरुपदी मज बैसविले शुद्धतेने कार्य करया निश्चयाने सिद्ध झालो धन्यतेला प्राप्त झालो सान थोरा येती त्याना प्रेम उधळित बोधताना षष्ठ्यब्दी काळ सरला निज सुखे मकरंद उरला मोक्ष पंथे मार्ग क्रमता जीवनी कृत कृत्य झालो जीवनी कृत कृत्य झालो धन्यतेला प्राप्त झालो श्री गुरुंचा पाद पद्मी भाव धरुनी राहिलो भाव धरुनी राहिलो
या अभंग गायनाने सगळं वातावरण भारावून गेलं आहे. आपला हृदय गाभारा स्वामीजींच्या केवळ अस्तित्वाने भरून गेला आहे. स्वामीजींचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक झालो आहोत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती इथे उपस्थित आपल्या सर्वांचा या क्षणी एकच भाव असेल, मला स्वामीजींनी आपलंसं केलं, खूप प्रेम दिलं। माझ्या कल्याणासाठी त्यांनी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट सोसले। खरंच दैव दुर्लभ असं भाग्य मला लाभलं। माझ्या सुखदुःखांमध्ये सदैव माझ्यासोबत असणारे माझे स्वामीजी आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताई माझी मायमाऊली बनून राहिले आहेत। या दोघांनाही निरामय दीर्घायू लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आता मंडळाच्या वतीने हार अर्पणाचा कार्यक्रम होईल। प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त श्री रामनाथ पवार स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सद्भक्त सौभाग्यवती योगिनी पवार मधुरा मावशीला हार अर्पण करेल। हे दोघेही स्वामी मकरंदनाथांवरील प्रेमाने अनेक वर्षांपासून केंद्राशी जोडले गेले आहेत। केंद्राच्या सर्वच सेवांमध्ये ते हार्दिकतेने सहभागी होत असतात।
आत्मज्ञानाच्या ध्येयानी प्रेरित झालेला एक नवयुवक मकरंद वझे कोणे एकेकाळी स्वामी माधवनाथांकडे उत्सुकतेने येऊ लागला। आपल्या सद्गुरु सेवेच्या व्रताचं आचरण करता करता स्वामी मकरंदनाथ म्हणून कार्यान्वित झाला। स्वामी मकरंदनाथ म्हणून कार्य करता करता वयाची 61 आली। त्यांच्या आयुष्याचा 40 वर्षाहून अधिक काळ सद्गुरूंच्या सेवेत आणि सद्गुरूंच्या सहवासात व्यतीत झाला। त्यांचं जीवन हे सर्व साधकांसाठी प्रेरणादायी असं बनून राहिलेलं आहे। त्यांच्या ठिकाणी असणारी साधनेविषयीची तळमळ, सद्गुरू कार्याविषयीची तळमळ, सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व साधकांप्रती असणारा जिव्हाळा, या सर्वांनी त्यांच्या चरणी मन आपलं आपोआपच नतमस्तक होतं। मी स्वामीजींना आता अशी प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावं।
हरी हरी हरी। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्यादभतेर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः सविशिष्यते नियतं कुरु कर्माणि कर्मज्यायो हि अकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र लोकः अयम् कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. तिसऱ्या अध्यायातला सातवा आठवा आणि नववा श्लोक याचा एकत्रित उच्चार मी केला. स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 61वा वर्धापन दिन उत्सव आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 41वा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करतो आहोत. हे सगळे वर्धापन दिन उत्सव खरं म्हणजे आपल्या वयाशी निगडित आहेत. आपण आपलं वय मोजतो, संस्थेचं वय मोजतो. प्रत्यक्षत सत्य बोललो. प्रत्यक्षत का सत्य काही असेल तर दिवस आणि रात्र सत्य आहेत. उगवणारा दिवस आणि संपणारा दिवस येणारी रात्र हे सत्य आहेत. पण तेही आपल्या इथं सत्य आहेत. आपण पृथ्वी तलावहून बाहेर गेलो की दिवसही नाही आणि रात्रही नाही, काळ नाही. मात्र आपण जिथं राहतो तिथल्या लोकाचाराप्रमाणे बरोबरच आहे की 61 वर्ष पूर्ण झाली. स्वामीजी असं म्हणायचे की 100 वर्ष हे काम नक्की चालू राहणार. ते बरोबरच आहे. एका अंतिम अशा स्थितीमध्ये काळ नाही आणि आत्ताच्या आपल्या स्थितीमध्ये काळ आहे. आणि तो काळ मोठ्या आनंदाने सरतो आहे. मला माझ्या वयाची पहिल्या काळ जेव्हापासून आठवायला लागलं तिथपासून 19व्या वर्षापर्यंतचा काळ आठवतो. आणि 19व्या वर्षापासून ते आता 61व्या वर्षापर्यंतचा काळ आठवतो. स्वामीजींकडे जेव्हापासून मी यायला लागलो तेव्हापासून चा हा काळ हा अतिशय आनंदाचा गेला असं मला वाटतं. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये काळ ब्रह्मानंदे सरे आवडे उरी संचली असं काहीस होऊन गेलं. विचाराला दिशा मिळाली, जीवनाला दिशा मिळाली. आपण जीवन कशा करता जगायला पाहिजे याला दिशा मिळाली. मी कर्मयोगाचे श्लोक आता वाचले. उपनिषद देखील म्हणत की कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा. कर्म करत करतच 100 वर्ष जगावं. पण कशी कर्म करत जगावं ते सांगणारे श्लोक मी आता वाचले. आजच्या या दिवशी मला आपल्या चोभेकाकांकडून एक संदेश आला खरा की आपल्या इथे येणारे शिवरामपंत कुलकर्णी यांना स्वरूपानंद पावस यांच्या नावे असलेला पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या नावाने काल प्राप्त झाला. त्यांनी सगळ्या उपनिषदांचं मराठीमध्ये काव्यात रूपांतर केलेलं आहे. ही जी चोभेकाकांची चिठ्ठी माझ्यापर्यंत आली तर मी माझ्या बोलण्याचा पहिला मुद्दा म्हणून ती आधीच लिहिलेली होती. काल हा कार्यक्रम पार पडला आणि मला खरं म्हणजे शिवराम पंतांचा अत्यंत अभिमान वाटतो. विद्वान शास्त्री पंडित अशा प्रकारची उत्तम पोक्त भाषा आणि अतिशय उत्तम रीतीने असं त्यांनी अनुवाद केला ही त्यांच्यावर असणारी स्वामीजींची कृपाच आहे. भगवंत असं म्हणतात की यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्या रभतेर्जुन. जो मनानी इंद्रिय आवरतो कर्मेंद्रियही कर्मयोगम. मात्र कर्मेंद्रिय कर्मयोगामध्ये रत राहतात. कशी रत राहतात? आसक्त निरासक्त पद्धतीने कर्मेंद्रिय कर्म मात्र करत राहतात आणि इंद्रिय मात्र मनाने आवरून धरलेली आहेत. सविशिष्यते तो विशेष पुरुष समजला पाहिजे असं भगवंत म्हणतात. कोणती इंद्रिय आवरून धरतो आणि कोणती इंद्रिय कर्मयोगामध्ये सोडून देतो आपल्याला मार्गदर्शक आहे म्हणून सांगतो. ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव होईल. माधवनाथ बौद्ध प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन उत्सव होईल. स्वामी मकरंदनाथांचा वर्धापन दिन उत्सव होईल आणि आपलाही वर्धापन दिन उत्सव प्रत्येकाचा होईल. आपण जीवन कसं जगावं? आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय विषयाशी जडून राहिलेली असतात आणि आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत विशेष करून ती विषयांशी फार फार संलग्न होऊन गेलेली असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे आपली वाणी. स्वामीजी म्हणायचे की ती देवयानी कच्चाला मधु मधुरात व गिरा त्याच्या केवळ संभाषणाकरता त्याच्याकडे अति आकृष्ट झाली. जसा शब्द तसाच स्पर्श आहे. हा स्पर्श तर विषयांचा राजाच समजला जातो. डोळे आहेत जे रूप पाहतात आणि रूपाकडे आकर्षित होतात आणि याच्यात चूक काही नाही. त्या इंद्रियांचा तो स्वभावच आहे. आपली जीभ आहे ती चव घेत राहते. गंमत म्हणून सांगतो की मध्यंतरी आपले मुकुंदरावच होते त्यांच्याबरोबर मी युनिव्हर्सिटीमध्ये चालायला गेलो. परत येताना ते मला असं म्हणाले, जरा बिचकतच म्हणाले बर का, की सकाळचा आपण नाश्ता करू आणि वैशालीत जाऊन करू. वैशाली हॉटेलमध्ये नाश्ता करण्याचा प्रसंग माझ्यावर कधी आलेला नव्हता. मी मुकुंदरावांबरोबर गेलो. आमच्या समोर एक गृहस्थ बसलेले होते. ते वयानी 82 वर्षांचे होते आणि ते असं म्हणत होते की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हापासून मी या हॉटेलमध्ये येतोय. ऐका 82 वर्षांचे होते, ते राहत होते औंधला. औंधहून गाडी करून ड्रायव्हरला घेऊन वैशाली हॉटेलमध्ये येतो. ते म्हणाले, आता काय पदार्थ खातो मी वैशाली हॉटेलचं इथं तुम्हाला इथं उपमा खातो म्हणाले, आणि तुम्हाला सांगतो इथं कॉफी फार चांगली मिळते, तुम्ही कॉफी प्या असं आम्हाला म्हणाले. आणि या हॉटेलचं नाव वैशाली नव्हतं, या हॉटेलचं नाव पूर्वी वेलकम होतं म्हणाले. तेव्हापासून मी इथं येतोय, मी तुम्हाला असं सांगतोय की जीभ माणसाला वयाच्या 85व्या वर्षी आपल्या घरून औंधला राहतात तिथून वैशाली हॉटेलपर्यंत घेऊन येते आणि गंधही आहे. हे ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, ही ज्ञानेंद्रिय विषयांपासून जो आवरतो असं भगवंत म्हणतात. अवघड आहे पण शृंगारिक शब्द समर्थांच्या भाषेमध्ये नेत्री द्रव्य दारा पहावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नावबद्ध, तसं स्तुती निंदा आपण सतत करत असतो. हे मनानी जर आवरलं तर ज्ञानेंद्रिय आवरता येऊ शकेल. जरुरी नाहीये निंदा करायची. तसेच कितीतरी स्पर्श काम निर्माण करतात, अनावश्यक विषय मनानी दूर ठेवायला पाहिजे. जर खरं सुख प्राप्त करायचं असेल तर आणि कर्मयोग आचरायचा असेल तर असं भगवंत सांगतात. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन. आणि छोटी सुरुवात करता येऊ शकते, छोट्या गोष्टींपासून सुरुवात करता येऊ शकते. आणि दिवसात रोज रोज शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच्याबद्दल आपल्याला मनानी आवरायचं आहे असं लक्षात ठेवून जगता येतं, याच्यात अवघड काही नाहीये. स्वामीजी म्हणायचे की जर मनानी सांगितलं की बटाटेवडा खायचा आहे तर आपण मनाला सांगावं की खाऊ एक महिन्याने, असं म्हणायचंय. एक महिना जाऊ दे, मग तुझी इच्छा पूर्ण करीन. मन जर अगदी नियत कर्मामध्ये जरी लावायचं असेल तरी आणि आत्म्याच्या ठिकाणी लावायचं असेल तरी, म्हणजे आपल्या निखळ सुखाच्या ठिकाणी लावायचं असेल तरी, आपल्याला आपली ज्ञानेंद्रिय विषयांपासून आवरून धरायची आहेत याचं भान असलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. कर्मेंद्रियही कर्मयोगम असत, आणि त्याच वेळेला आपली जी कर्मेंद्रिय आहेत ती कर्मेंद्रिय कर्मयोगाच्या ठिकाणी अनासक्त रीतीनी, जे तिथेही आसक्ती नाहीये, आपली जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती प्राप्त कर्तव्य कर्म करायची आहेत, ईश्वरार्पण बुद्धीनी करायची आहेत. तसंच कर्माचा अवाढव्य प्रसारा करण्याच्या ऐवजी आपल्या पोटापाण्याची जी कर्म आहेत ती कर्म आणि उरलेली कर्म, जीवनाचं जे परम लक्ष आहे, चरम लक्ष आहे, ते लक्ष प्राप्त व्हावं म्हणून ध्यानधारणा, नामस्मरण, ज्ञानेश्वरी गाथा याचं वाचन परिशीलन याच्यामध्ये हे काही अवघड नाहीये. आणि स्वामीजींनी 1958 साली ही गोष्ट सांगायला सुरुवात केली. आपण परमात्म स्वरूप आहोत असं लक्षात ठेवावं. आचार्य म्हणतात ना, प्रात स्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम सत चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्त मवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघाः. जमेल. सकाळी आपण जागे होतो तेव्हा देह मन बुद्धी हे माझं साधन आहे आणि मी जो देही आहे देहाच्या आत असणारा जाणीव स्वरूप असा अंगुष्टमात्रा हा पुरुष हा ज्योतीही इव अधूमक हा असं उपनिषद ज्याच्याबद्दल म्हणत तो जो अविनाशी आहे जो नित्य आहे ज्याला जन्म मृत्यू नाही जो जाणीव स्वरूप आहे जो सुख स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे असं सकाळी आठवणं जमेल जमेल. सकाळी उठल्यानंतर पहिला विचार असा यावा आचार्य म्हणतात तसा की आपल्या हृदयाच्या ठिकाणी सहज भावानी मी मी म्हणून जे स्फुरण आहे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर निशी ते वस्तू मिगा असं भगवंत म्हणतात. सर्वांच्या हृदय देशामध्ये मी मी म्हणून जे सहज स्फुरण आहे ते स्फुरण म्हणजे देह नाही मन नाही बुद्धी नाही. देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी असणारं अविनाशी तत्व मी आहे असं आपल्या स्वतःबद्दल आठवणं हे जमेल की नाही असं मी म्हणतोय जमेल. आणि जर तसं आठवलं आणि मग ध्यानाला बसला ध्यान करत असताना भगवंत म्हणतात मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा. आपण ते जे तत्व आहे जे सकाळी मी आठवतो असं म्हटलं ते प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करणं आणि हे मानवी प्रयत्नांमध्ये आहे मानवी प्रयत्नांमध्ये साध्य आहे प्रयत्न साध्य गोष्ट आहे. समर्थ म्हणतात ध्यान धरिते ते कोण ध्यानी आठविते ते कोण दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. जो ध्यान करतो तो म्हणजे मी ज्याला मी प्रातस्मरा मी हृदय संस्फुरद आत्मतत्वम असं म्हणालो आत्मतत्व माझ्या हृदयाच्या ठिकाणी मी मी म्हणून सहज स्फुरणार तो ध्याता आहे तो ध्यानाला बसलेला आहे आणि तो ध्यानामध्ये आठवतो ते परमात्म स्वरूप आठवतो अविनाशी नित्य शाश्वत असं परमात्म स्वरूप. समर्थ असं म्हणतात दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. तो ध्याता आणि परमात्मा हे मुळातच एक आहेत अशा बोधानेच ध्यानाला बसावं. ध्यानाला बसलेलं असताना जे विचार उठतील उठतात त्या विचारांकडे साक्षीत्वानी पाहावं त्या विचारांना प्रतिसाद देऊ नये असं आतापर्यंत कधी झालेलं नसतं. जेव्हा ध्यानाला बसायला लागलो तेव्हा त्याच्या आधीपर्यंत मनाने सांगावं आणि आपण ऐकावं. आपलं मन आपल्याला जे सांगतं ते आपण कधी खोटं मानतो. आपलं मन आपल्याला जे सांगतं त्याच्याकडे आपण अलिप्तपणाने कधी पाहतो. कदाचित ते कोणत्या तरी ग्रहाच्या ग्रह याचा अर्थ पूर्व ग्रहाच्या चष्म्यातून पाहत असेल स्मृती अनुभव याच्या चष्म्यातून मन पाहत असेल म्हणून मनात येईल ते सगळं खरं मानू नये हे ध्यानात शिकायला मिळतं. ध्यानामध्ये उठणाऱ्या प्रत्येक विचाराकडे जर वेगळेपणाने पाहता आलं अलिप्तपणाने पाहता आलं तर हळूहळू विचार कमी होतात विचार नाहीसे होतात विचार शून्यता प्राप्त होते आणि विचार शून्यता समजणारा जो मी तो आपण अविनाशी परमात्मा अशा बोधाला प्राप्त होतो. म्हणून हा जो कर्मयोग आहे कर्मेंद्रियही कर्मयोगम असत्ता अनासक्त होऊन कर्मेंद्रिय मात्र कर्मामध्ये यथेच्छ कर्म करणारी असावीत असं भगवंत म्हणतात. त्याची पूर्वतयारी म्हणून ध्यान आहे त्याची पूर्वतयारी म्हणून नामस्मरण आहे. राम राम म्हणता आपली चित्तशुद्धी होऊन जावी. राम राम असं म्हणताना आपण निर्विषय होऊन जावं आणि निर्विषय सुखाची थोडी बहुत झलक आपल्याला प्राप्त व्हावी. कर्मयोगामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची की ज्याचा उल्लेख या श्लोकामध्येच भगवंतांनी केला ती म्हणजे फलाशा सोडून फलरहित तेनी. कोणत्याही कर्माला फळ हे चिकटलेलंच असल्यामुळं तो हेतू ठेवला नाही तरी जर कर्म केलं तर त्या कर्माच्या बरोबर फळ येतच. जसं चेंडू जमिनीवर आपटला की उसळून परत वर येतोच, तसं जे कर्म तुम्ही करता त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून कर्म हेतू विशेष मनात न ठेवता कर्तव्य कर्म केवळ केलं त्यामुळे देहबुद्धीपासून आपण दूर होतो, आपण ममत्वापासून दूर होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, जो आपल्या आतच परमात्मा म्हणून आहे. उपनिषद म्हणत ना यत चक्षुषा न पश्यती येन चक्षुषी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. जे डोळ्यांनी पाहता येत नाही पण ज्याच्या योगाने डोळा पाहतो ते ब्रह्म आहे, ते आत आहे आणि गूढ रूपानी आहे. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम, कितीही ऐकलं तरी कानानी ते ऐकलं जात नाही. पण ज्याच्या योगानी कान ऐकतात तो आपल्या आत असणारा परमात्मा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तो दृढतेने आत आहे पण गूढ आहे, गुप्त आहे असे शब्द वापरलेत. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा, आणि बाह्यतः जो आत परमात्मा जाणून आहे आणि बाह्यतः लौकिकासारखा आहे. मी प्रथम स्वामीजींच्या दुकानात जेव्हा गेलो तेव्हा स्वामीजी काउंटरवर कोणाला तरी कापड दाखवत होते. तिथे बरेच तागे पडलेले होते. कोणीतरी एक दोन भगिनी कापड खरेदी करत होत्या. माझा मित्र मला आत घेऊन गेला दुकानामध्ये. आम्ही पुण्यात नवीन आलेले एखाद्या दुकानदाराच्या आत गादीवर काउंटरच्या आत जायला मिळतं कसं काय हेच मला कळेना. आम्ही आत जाऊन बसलो. तिथं स्वरूपानंदांचा फोटो लावलेला होता, तिजोरीवर ठेवलेला होता, ध्यानाला बसलेले स्वामीजी. उद्बत्ती होती, खूप प्रसन्न वातावरण होतं. आणि मी त्याला म्हटलं आपण कुठं आलोय, तर तो म्हणाला आपण बाळासाहेब वाकड्यांकडे आलोय, काही पुस्तकांची चौकशी करायची. आणि मग तिथलं काम झाल्यानंतर तिथं जे दिवे लावलेले होते काउंटरवर त्यांनी माल दाखवण्यासाठी ते दिवे बंद केले आणि मग खुर्चीत येऊन बसले. तर अगदीच बाह्य भाग हा त्यांचा रूढ लौकिक दुकानदाराचाच होता. ते कापड विकत होते. थोडा आवाज येत होता. त्या भगिनी म्हणत होत्या काही कमी कराल का, आणि ते म्हणत होते की काही कमी एकच भाव असतो इथं, माझ्या दुकानात नेहमी एकच भाव असतो असं ते सांगत होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अवहेरी उचित जे 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 उचित आहे. उचित याचा अर्थ आत्ता मी करायला हवं असं. जर विद्यार्थी असेल तर सांसारिक असेल तर सांसारिक जो आहे ती कर्म, जर ऑफिसमध्ये जात असेल ज्या संस्थेमध्ये जात असेल त्या संस्थेच्या हिताचं कर्म करणं हे उचित कर्म. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी. मी आशा करता हे श्लोक घेतले की तरुण वयात स्वामीजींकडे आम्ही आलो आणि का टिकलो हे मी तुम्हाला सांगतोय. आम्ही आशा करता टिकलो की त्यांनी ध्यानाची गोडी लावली. आम्ही आशा करता टिकलो की कर्म कशी करायची ते ती करून दाखवत होते. ते उचित कर्मामध्ये होते आणि उचित कर्म करायला पाहिजेत हे ते शिकवत होते. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथींचे नी उर्मी झाकोळे ना. पण कर्मेंद्रिय कर्म करत असताना मगाशी मी ज्या विषयांचा उल्लेख केला त्याचं आक्रमण सतत होत असतं. ते आक्रमण जो नाकारतो लक्षात ठेवलं तरी नाकारता येतं. आपण विसरलो तर विषयामध्ये गुंतून पडतो पण जर लक्षात ठेवलं तर मी असं म्हणेन की 10 प्रसंगामध्ये 2-4 वेळेला जरी आपल्याला जमलं तरी केवढी मोठी गोष्ट आहे. एकदा जमलं तरी मोठी गोष्ट आहे. आज एकदा जमलं तर उद्या 2 वेळेला जमू शकेल. तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तसा तो एरवी संसर्गामध्ये असतो प्रपंचामध्ये असतो कर्मामध्ये असतो. स्वामीजींचं जर जीवन पाहिलं तर अगदी सुरुवातीला ते असं म्हणतात स्वामी आपली इच्छा काय होती हे सांगताना की गीता घेऊन गावगांना प्रवचन करत फिरावं अशी माझी इच्छा होती असं ते म्हणतात. पण जेव्हा वडिलांचा त्यांच्या देहावसान झालं आणि वडिलांच्या देहावसानानंतर आपल्या आईची आणि बहिणीची जबाबदारी आपल्याला पार पाडायला लागणार आहेच हे त्यांच्या लक्षात आलं तसं त्यांनी त्यांच्या जीवनाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. ते पूर्णपणे कर्मामध्ये उतरले. गजाननदादांनी सांगितलं अर्धा पोत वाल एक पोत तांदूळ आणि थोडेसे पैसे घेऊन ते पुण्यात आले. ते संसर्गामध्ये होते ते प्रपंची होते. ज्या ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव आपण करतो आहोत त्याच्या पहिल्या श्रोत्या त्यांच्या पत्नी होत्या सरलाताईंना मातोश्री सरलाताईंना त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. जर पत्नी आणि पती दोघेही एकाच विचारांनी जगतील तर काय होईल हे स्वामीजींचं जीवन आपल्याला दाखवतं. त्यांनी शास्त्राभ्यास केला त्यांनी दुकानदारी केली प्रपंच केला पण हे सगळं करत असताना त्यांचा शास्त्राभ्यास त्यांची साधनेची आवड ही त्यांच्या जवळच्या मंडळींना जेमतेम समजत होती शेजाऱ्यापाजाऱ्यांना जेमतेम समजत होती. त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरी प्रवचन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांची केवढी तयारी आहे हे समजलं. पण त्याच्या आधी 10-20 वर्षाचा अभ्यास होता त्यांचा आणि अंतर्मुखतेचा अभ्यास होता. स्वामीजींवर सद्गुरु कृपा झाली पावश्य स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह झाला. त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांचं ज्ञानेश्वरी मंडळ झालं स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ. त्याचाच वर्धापन दिन उत्सव आपण करतोय. नंतर बाळासाहेब हे स्वामी माधवनाथ झाले स्वरूपानंदांच्या कृपेनी गुरुपदाधिष्ठित म्हणून सुरुवातीला स्वांत सुखाय जी ज्ञानेश्वरी सांगत होते ती ज्ञानेश्वरी ते उपदेश म्हणून सांगायला लागले, त्यांच्या कार्याचा भाग म्हणून ज्ञानेश्वरी सांगायला लागले. ते ज्ञानेश्वर भक्त होते. तरुण साधकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, त्याच्यातून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ निर्माण झालं. मिलिंददादांनी सांगितलं, ध्यान मंदिर उभारली, प्रवचन केली, सत्संग घेतले, कित्येकांची जीवन बदलली. आजारपणामध्ये देखील ते ज्ञानेश्वरी प्रवचन करत राहिले. त्यांचं जीवन मोठं कृतार्थ झालं. उत्तराधिकारी नेमले. मला आज स्वामी माधवानंदांची प्रकर्षानी आठवण होते आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गुरु कार्य केलं. आणि हे सगळं करत असताना ते असं म्हणत असत की उपर्ण झटकला की निघाला, अशा प्रकारे माझं जीवन आहे. आणि खरंच निसंगतेने त्यांनी या सर्व गोष्टी केल्या. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, त्यांच्यामध्ये असाधारण काही नव्हतं. मी तरी दाढी ठेवलेली आहे, जरा स्वामी वाटा. माझ्या दाढीची गंमत अशी आहे की मी तरुणपणी दाढी वाढवायचो, मधूनच काढायचो. स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले तेव्हा दाढी नव्हती, दाढी करत असे. मग नंतर मी काही एक दोन महिन्यांनी दाढी वाढवली आणि लोकांचे माझ्याकडे पाहण्याचे भाव इतके बदलले की नंतर मी परत एकदा दाढी काढली तेव्हा मला केंद्रातली काही मंडळी, ज्येष्ठ मंडळी म्हटली, आता हे तुझ्या हातात नाही राहिलेलं, आता तुझी इमेज झाली. मी म्हणलं असं दाढी ही इमेज झाली? ते म्हणले अरे फोटो लागले तुझे दाढीचे, आता आता तुला असं नाही करता येणार. मलाही एवढं त्याच्यात दाढी ठेवण्यात आणि काढण्यात, म्हणून मी दाढी तशीच ठेवली. स्वामीजी त्या तऱ्हेने आपल्या इथं मुकुंदरावांचा 61 कार्यक्रम होता तेव्हा संघाचे सरसंघचालक के सुदर्शन आलेले होते, माजी सरसंघचालक. त्यांच्या शेजारी मी बसलो होतो तर त्यांची ओळख करून देताना बाळासाहेब आपट्यांनी, खासदार होते ते, बीजेपीचे उपाध्यक्ष, ते म्हणाले की हा मकरंद वझे बर का, मी याला लहानपणापासून ओळखतो पण हा आता स्वामी आहे. तर के सुदर्शन माझ्याकडे पाहत राहिले, तुम्ही समजता तसा हा स्वामी नाही, हा पांढऱ्या कपड्यातला स्वामी आहे म्हणाले. बाळासाहेबांचा अधिकार होता ते मला येजा अरेतुरे, मी त्यांना बाळकाका म्हणत असे. तसं स्वामीजी देखील पांढऱ्या कपड्यातले स्वामीजी होते. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, येरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि एरवी जर पाहिलं तर स्वामीजी हे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी, नाथ संप्रदायाचे सद्गुरु, ध्यानामध्ये पारंगत आणि योगी, कर्म करणारे कर्मयोगी, तसंच भक्त हृदय असणारे, सर्वांवर प्रेम करणारे, त्यांच्या सानिध्यात माझं जीवन घडलं आणि अजूनही घडतच आहे असं मला वाटतं. मनुष्याच्या घडण्याला आणि मनुष्याच्या सुधारणेला शेवटपर्यंत वाव असतो. तशा प्रकारे मला असं वाटतं की माझ्या घडण्याला, माझ्या सुधारण्याला शेवटपर्यंत वाव आहे असावा, आणि त्याकरता मी प्रयत्नशील देखील असावं असं मला वाटतं. 61 हा अलीकडच्या काळामध्ये जिथं सहस्र चंद्र दर्शन हे सहज होतं तर 61 हा विशेष समारंभ नाहीये. पण त्या निमित्ताने काही एक जीवन आणि जीवनाची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू शकते असं मला आग्रहाने सांगण्यात आलं म्हणून याला 61चंही एक शेपूट जोडायला मी मान्यता दिली. मला असं वाटतं की हे जे जीवन आहे हे जीवन माझंच नव्हे माझ्याबरोबर आपल्या सगळ्यांचं जीवन हे कृतार्थतेकडे दिवसेंदिवस जात राहो. ध्यान करत असलो तरी कर्म करत असलो तरी संप्रदाय चालवत असलो तरी ज्ञानाबद्दल बोलत असलो तरी मला खरी आस ही प्रेमाचीच आहे आणि पांडुरंगाच्या भक्तीचीच आहे. तुकाराम महाराजांचे दोन अभंग मी उद्धृत करतो आणि माझं बोलणं संपवतो. तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलेलं आहे ते मी स्वामीजींकडे मागतो. माहितीच आहेत आपले अभंग. तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी मज रूप गोपिका रमणा. मी हे स्वामीजींना म्हणतोय पांडुरंग आहेच. ठेवू दे चरणावरी माथा पाहिन श्रीमुख देईन आलिंगन जीवे निंबलोण उतरीन पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणोनिया लागले भरते ब्रह्मानंदा ही वरते झाला हरिनामाचा तारा शीड लागले फरारा बैसोनी सकळ बाळ चालिले गोपाळ तुका म्हणे वाट बरवी सापडली नीट. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 हरि 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 स्वामीजी.
आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे त्यापूर्वी काही निवेदन करते. दर शनिवारी प्रकाशित होणारं झी मराठी दिशा साप्ताहिक आता सर्वत्र उपलब्ध झालं आहे. या साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ₹499 असून त्यामध्ये 51 अंक आणि 100 रुपये किमतीचा एक दिवाळी अंक असं सर्व काही समाविष्ट आहे. तरी कार्यक्रमातील दिशा डेस्कवर आपण बुकिंग करू शकता किंवा वृत्तपत्र विक्रेत्याला ₹499 चेक देऊन बुकिंग करू शकता. जय जय देव श्री गुरु आणि स्वधर्म यज्ञ दर्शन या स्वामी मकरंदनाथांच्या ग्रंथांची एकत्रित किंमत ₹110 आहे. आजच्या दिवशी या ग्रंथांचा एकत्रित संच सवलतीच्या दरात म्हणजे ₹80 मध्ये ग्रंथविक्री विभागात उपलब्ध आहे. आजपासून 10 दिवस सर्व केंद्र बंद राहतील. गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी सकाळच्या सत्संगापासून सर्व केंद्र नियमितपणे सुरू होतील. सर्वांनी आज स्वामीजींना मनोमनस नमस्कार करायचे आहेत. आता सद्भक्त श्री अभिजित धोंडपळे पसायदान सादर करतील.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे पशु निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नित्यही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखी आझाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्री उगुली विश्वरूपाचा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।